हंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण सर्वजण या ठिकाणी परम पूजनीय स्वामी माधवनाथ यांचा 96वा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या परममंगल अशा सोहळ्यामध्ये मी प्रिया धर्माधिकारी आपण सर्वांचं मंडळातर्फे सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। हा कार्यक्रम आपण सकाळी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात देखील परम पूजनीय स्वामी माधवनाथ सकाळी नेहमी जी भूपाळी म्हणत असत अशा त्यांच्या अत्यंत आवडत्या भूपाळीनी होत आहे। ही आपल्या समोर सादर करत आहे सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी।
आली ही लीनता लवण सागरी मिळे तसाची मी स्वरूपी आता दयाळा मी स्वरूपी आता दीन दयाळा श्री गुरुदेवा श्रीधरा वरदा महाराज या सुखद सदा तू स्वस्वरूपानंदा स्वस्वरूपानंदा
पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती आहे की शक्य तितकं पुढे सरकून घ्यायचं आहे. श्रीराम, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभाग गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, अनंत माझे अपराध पोटी, नाणी मनी आणुनी सर्व पोटी, प्रबोध करिता आश्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. प्रत्येक भाग्यवान अशा शिष्याच्या अंतःकरणात हृदयात जर नंदादीपाप्रमाणे अखंड तेवत असेल तर ती म्हणजे आपल्या प्राणप्रिय अशा सद्गुरुनाथांची अखंड आठवण. आणि ती आठवण तरी कशी, साई तेरी याद महासुखदायी. परमपूजनीय स्वामी माधवनाथांची स्मृती अशी महासुखदायी तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये प्रेम, कृतज्ञता, शरणागती आणि विरह व्याकुळ आर्तता अशा अनेक भावना सहजच निर्माण करणारी, आपल्याला भावविभोर करून टाकणारी अशी त्यांची स्मृती आहे. हे अंतरंगातले भाव सद्गुरुचरणी अर्पण करण्याची अनमोल संधी आपल्यासारख्या साधकांना प्राप्त होते तो हा आजचा परममंगल पवित्र असा दिवस, परमपूजनीय स्वामीजींचा 96वा जयंती उत्सव. जर कोणी विचारलं कसे होते स्वामी, तर भावविश्वामध्ये अलगद शब्द उमटतात. आमचे स्वामी म्हणजे निरतिशय प्रेमाचा अखंड उचंबळणारा अमर्याद महासागर. आपल्यावर या प्रेमामृताचा वर्षाव करण्यासाठी जणू ते साकार झाले. प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाव लेऊनिया, माधव म्हणे आम्ही वैकुंठींचे राजे, भक्तांची काजे जन्म आलो. खरोखरच असं वाटतं की सर्वच संत हे प्रेमस्वरूप असतात, पण सर्व साधकांना सहज उपलब्ध असणं, साधकांच्या भावांना प्रेमळ प्रतिसाद देणं, सर्व साधक विश्वाच्या सुखदुःखांशी सहजच एकरूप होणं आणि हे सर्व करत असतानाच त्यांच्या सुखोन्नतीसाठी देह मन बुद्धी झिजवत त्यांना साधनेच्या बोधाच्या मार्गावर सतत अग्रेसर करणं हे स्वामीजींच्या प्रेमकरुणेचं अलौकिकत्व होतं. स्वामीजींनी जे प्रचंड कार्य केलं त्याच्या मुळाशी जर काही असेल तर ते त्यांचं सर्वांवर असणारं निरपेक्ष विशुद्ध असं प्रेम. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, प्रेम जो केवल समर्पण समर्पण ही जानता है. हे दिव्य ऐश्वर्य प्रेम हा स्थायी भाव होता स्वामीजींच्या कार्याचा. नाथ संप्रदायाची जबाबदारी जेव्हा स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांवर सोपवली तेव्हा पुण्यामध्ये येऊन अक्षरशः शून्यातून त्यांनी या कामाला सुरुवात केली. त्यांना असं लक्षात आलं की जर सुशिक्षित बुद्धिमान जिज्ञासू अशा विशेषतः तरुण वर्गाला परमार्थाकडे वळवायचं असेल तर त्यांना परमार्थ अतिशय लॉजिकल तर्कनिष्ठ सुसंगत अशा पद्धतीने पटवून द्यायला हवा आणि त्यांच्यासमोर आदर्शच असं आपलं जीवन ठेवायला हवं. आणि म्हणून त्यांनी त्याच त्या श्रोत्यांसमोर वर्षानुवर्ष अद्वैत ग्रंथ त्यांचं रहस्य उलगडून सांगितलं. पण केवळ निरूपण करूनच स्वामीजी थांबले नाही तर हा बोध अंतःकरणात ठसण्यासाठी साधकांच्या आचार विचारात, वर्तनात, देह मन बुद्धीत जे काही बदल घडवायला हवे आहेत, जो अंतःकरणात पालट व्हायला हवा आहे, त्यासाठी ते अखंड प्रयत्नशील राहिले आणि हे माणूस घडवायचं कार्य स्वामीजी अक्षरशः अखेरच्या श्वासापर्यंत करत राहिले. शेवटी देखील ते म्हणाले होते, बचेंगे तो और भी लढेंगे. या प्रेमकारुण्याच्या झंझावाताने लाखो अंतःकरण जिंकली, अक्षरशः काबीज केली. स्वामीजी कधी कधी गमतीने म्हणायचे, मी काय सम्राट अलेक्झांडर आहे का? एका मागोमागे कुटुंब पादाक्रांत करत चाललोय. पण जो जाई एक वार तो विसरे घरदार ही वस्तुस्थितीच होती. हा प्रेमावतार लोकसंग्रह करून कार्य करण्यामध्ये समर्थांच्या महंताप्रमाणे एक कुशल प्रशासक, एक द्रष्टा व्हिजनरी असा नेता होता. आणि म्हणूनच इवलेचे रोप लागलेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, असं स्वामीजींचं जे कार्य आहे त्या दैवी कार्याची व्याप्ती आणि खोली वाढतच राहिली. 35 वर्षांच्या वर झालेली हजारो अद्वैत ग्रंथांवरची प्रवचनं, हजारो साधकांना लिहिलेली पत्र, अनेक सत्संग, अनेक आनंद यात्रा, त्याचबरोबर कित्येक ग्रंथांचं लेखन आणि पुण्यासारख्या शहरामध्ये मध्यवस्थित झालेली अध्यात्म मंगलधाम, माया अपार्टमेंट, ही ध्यान मंदिरं, असं थोडक्यात 5000च्या वर झालेल्या साधकांना अनुग्रह थोडक्यात स्वामीजींच्या कार्याची व्याप्ती वर्णन करायची तर अशी करता येईल. पण ह्याच्याही पुढे जाऊन फार मोठं काम स्वामीजींनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये केलं. स्वामीजींची इच्छा अशी होती की ध्यान मंदिरं जशी सतत गजबजलेली असायची, तशीच ती सदैव साधकांनी गजबजलेली राहावीत. दिवसेंदिवस ते म्हणायचे की हे कार्य तरुण मंडळींनी समाजामध्ये पसरवायला हवं आणि लोकांना कृतार्थतेचा मार्ग दाखवायला हवा. स्वामीजींचं हे स्वप्न आज स्वामी मकरंदनाथ त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आज आपल्याला ते साकार होताना दिसत आहे. गणेशपुरम या सुसज्ज अत्याधुनिक अशा ध्यान मंदिरामध्ये जिथे आपण आज बसलेलो आहोत, त्या ध्यान मंदिराचं उद्घाटन 2009 साली स्वामी माधवनाथांच्या जयंती उत्सवाच्या प्रसंगी झालं. आज हे आपलं लाडकं ध्यान मंदिर 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि हा देखील सोहळा आज आपण सर्वजण साजरा करणार आहोत. स्वामी माधवनाथांचं उत्तुंग तेजस्वी कार्य असो की त्यांचं अद्भुत प्रेमकारुण्य असो, एखादा सहस्रावधी पैलू असणारा हिरा त्याचा प्रत्येक पैलू जसा लखलखणारा, विलोभनीय, आकर्षक असावा, तसं स्वामीजींचं जीवन आहे. त्यांच्याच एका अभंगात ते म्हणतात, गंगे ऐसे निर्मळ मन, वचन मृदू जैसे गगन. जणू काही स्वतःच वर्णन स्वामीजी या अभंगामध्ये करतायत. तो सुंदर अभंग आपण तशाच सुमधुर स्वरात आज ऐकणार आहोत सद्भक्त सौ मेधाताई गंधे यांच्याकडून.
गंगे से निर्मल मन, मन गंगे से निर्मल मन, वचन मृदु जैसे गगन, वचन मृदु जैसे गगन, गंगे से निर्मल मन, मन गंगे से निर्मल मन, गंगे से निर्मल मन, मन गंगे से निर्मल मन, सुख दुख मधे सरिता हो, सुख दुख मधे सरिता, आचरण तीर्थाला कुआसा, आचरण तीर्थाला कुआसा, गंगे से निर्मल मन, मन गंगे से निर्मल मन, इंद्रिय दमना माझी धोती हो, इंद्रिय दमना माझी धोती, तया सत्कर्मी चरती, तया सत्कर्मी चरती, गंगे से निर्मल मना मना, गंगे से निर्मल मना। माधव म्हणे तो नर दाना, माधव म्हणे तो नर दाना, नर नाही नारायण जाना, नर नाही नारायण, गंगे से निर्मळ मना मना, गंगे से निर्मळ मना। वचन मृदु जैसे गगना, गंगे से निर्मळ मना मना, गंगे से निर्मळ मना मना, गंगे से निर्मळ मना।
जयाचेनी कृपा दृष्टी होये आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय, की तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू। स्वामीजींची अनेक रूप डोळ्यासमोर उभी राहतात, हजारो साधक जीवांना ज्ञानदेवीचं हृदगत श्रीकृष्णाच्या मुरलीसारख्या मधुर स्वरात उलगडून दाखवणारे, मंत्रमुग्ध करणारे स्वामीजी गुरु पौर्णिमेच्या अनुग्रहाच्या वेळी साक्षात शांभवी विद्या नाथ संप्रदायाच्या सप्रभव शक्तीचं सगुण साकार रूप लिहून जीवाचं दारिद्र्य दूर करून त्यांना उन्मनीचा साक्षात अनुभव देणारे स्वामीजी, खरोखर आपल्या आयुष्याच्या रत्नपेटीत जर काही गोमटी अमोलिक रत्न असतील तर ती म्हणजे स्वामीजींच्या सहवासातल्या या दिव्य स्मृती। आज आपल्यापैकीच काही भाग्यवान साधक परम पूजनीय स्वामीजींच्या चरणी भावपुष्प अर्पण करणार आहेत आणि या अनमोल अशा आठवणींना उजाळा देणार आहेत। पहिलं भावपुष्प अर्पण करेल सद्भक्त सौ तृप्ती पुरोहित। स्वामीजींचा निकट सहवास लाभलेली आणि केंद्रात स्वामी कार्यात पूर्णपणे समर्पित असणारी तृप्ती आता आपले भाव सद्गुरुचरणी अर्पण करेल।
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। रूप साजिरे नितांत सुंदर, प्रेमळ शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचदे दृष्टी सुधाकर, असे सद्गुरु स्वामीजींच्या स्वामी माधवनाथांच्या रूपाने लाभले। स्वामीजींचं बहुआयामी पारदर्शक व्यक्तिमत्व, हिमालयासारखं उत्तुंग, सागरासारखं विशाल आणि गंगेसारखं निर्मळ पवित्र होतं। त्यांचं रसमय प्रेममय चरित्र पुन्हा पुन्हा आठवणं, त्यांचं महिमान सांगणं आपल्यासाठी खूप आवडीचं आहे, कारण त्यातून आपली चित्तशुद्धी तसंच वाचाशुद्धी होऊन एक प्रकारचा सात्विक अलौकिक आनंद आपल्याला मिळत असतो। त्यांच्या पुण्यप्रद सहवासाचा पुनप्रत्यय येतो। प्रभू रामचंद्रांच्या लीलाचरित्रात एका खारीला प्रभूंचा हात पाठीवरून फिरण्याचं भाग्य मिळालं, तसंच स्वामीजींचा हात प्रेमाने पाठीवरून फिरण्याचं भाग्य आपल्या इथे येणाऱ्या अनेकांना अनेक वेळा मिळालं, त्यांच्या प्रेमाचा अनुभव घेता आला, त्यांच्या वाग्गंगेत सुस्नात होता आलं। भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, तसं त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या निर्मळ स्वभावाचा प्रेमाचा प्रत्यय येईल। कसं होतं स्वामीजींचं बोलणं? अत्यंत हळुवार, वात्सल्यपूर्ण, कारुण्यानं दयेनं भरलेलं, अंतःकरण निवळून टाकणारं, प्रेरणादायी, चैतन्य निर्माण करणारं, अत्यंत आश्वासक, त्यामुळेच ते अनेकांचे आधारस्तंभ होऊन राहिले। एकदा अकाली मातृवियोग झालेली एक साधिका स्वामीजींकडे आली। बोलता बोलता आईच्या आठवणींनी तिचे डोळे भरून आले। तेव्हा स्वामीजी मोठ्या प्रेमाने हळुवार शब्दात तिला म्हणाले, तू का काळजी करतेस, मी आहे ना तुझी आई। या दोनच वाक्यांनी त्या साधिकेला स्वामींच्या रूपाने मोठा आधार लाभला। असे स्वामीजी कुणाची आई, कुणाचे वडील, भाऊ तर कुणाचे सुहृद होऊन राहिले। त्या नात्यांमधील विश्वासार्हता जपत राहिले। लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आपलं मन स्वामीजींजवळ मोकळं करीत आणि स्वामीजीही त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करीत। एखादी व्यक्ती चुकत असेल तर तिला योग्य मार्गावर आणण्याचं काम स्वामीजी मोठ्या खुबीनं करीत। एकदा एका अतिशय हुशार असलेल्या मुलाचं अभ्यासावरचं लक्ष उडालं आणि इतर नको त्या गोष्टीत रस घ्यायला लागलं। स्वामीजींच्या लक्षात आलं तेव्हा तो मुलगा त्यांच्याकडे आला रे आला की ते म्हणत, या शास्त्री बुवा काय म्हणतो अभ्यास, खूप अभ्यास कर आणि पंडित हो बर का। स्वामीजींच्या या सहज बोलण्याचा चांगला परिणाम होऊन त्या मुलाचे इतर छंद मागे पडले आणि तो पुन्हा अभ्यासात रमू लागला। आपल्या परमार्थाचं प्रतिबिंब व्यवहारात दिसलं पाहिजे असं स्वामींचं सांगणं असेल। त्यामुळे साधकाकडून कुठलंही कर्म हे जास्तीत जास्त निर्दोष परिपूर्ण व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते। तसं जर झालं नाही तर स्वामीजी शांतपणे प्रेमाने समजावून सांगत, कधी कधी रागवत देखील, अर्थातच ते रागावणं तेवढ्यापुरतं असेल। ते रागावले तरी त्या व्यक्तीला त्यांचं प्रेम देखील जाणवत राहायचं। स्वामीजी थंडीच्या दिवसात इलेक्ट्रिक बॅग छातीवर ठेवून शेकत असत। एकदा एका साधिकेने स्वामीजींना शेकण्यासाठी बॅग दिली, बटन चालू करून ती दुसऱ्या कामासाठी स्वयंपाकघरात गेली। 2 मिनिटांनी स्वामींनी बेल वाजवली म्हणून ती स्वामींच्या खोलीत आली। स्वामीजी म्हणाले, ही बॅग गरम होत नाहीये। नीट बघितल्यावर लक्षात आलं की लूज कनेक्शन आहे। ते व्यवस्थित केल्यावर बॅग गरम व्हायला लागली। त्यावर स्वामीजी म्हणाले, याला कामाचं अपुरं वर्तुळ म्हणतात, मी निजून असतो, मला चटकन उठता येत नाही। त्यावेळेस स्वामीजींना पॅरालिसिस झालेला होता। तू बटन नुसतं चालू करून गेलीस, त्यापेक्षा बॅग गरम होते की नाही हे बघून गेली असतीस तर ते अधिक बरोबर होतं। कुठलंही काम असो नुसतं सुरू करून उपयोगी नाही, ते बरोबर होतंय की नाही इकडे पण लक्ष पाहिजे। तुला सांगितलेलं चालतं म्हणून सांगितलं, एरवी मी सांगेनच असंही नाही। पुढे लगेच गमतीने म्हणाले, बघ बुवा, भगवंताशी पण कनेक्शन अगदी पक्क पाहिजे, तिथे लूज कनेक्शन चालत नाही। कोणताही विषय शेवटी परमार्थाच्या दिशेनं नेण्याचं स्वामीजींचं कसब मोठं विलक्षण होतं। शुद्ध परमार्थ समाजात रुजवण्यासाठी स्वामीजींनी हजारो प्रवचनं केली, त्याच त्या श्रोत्यांसमोर वर्षानुवर्ष नियमितपणे ज्ञानेश्वरी दासबोध सांगत राहिले। त्यांची प्रवचनं अत्यंत रसाळ देहभान विसरायला लावणारी असत। तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रियान करवी, या आत्मविश्वासाने होणारी त्यांची प्रवचनं जीवनस्पर्शी अंतःकरणाचा ठाव घेणारी असत। परमार्थातील अत्यंत अवघड सिद्धांत ते श्रोत्यांच्या पातळीवर येऊन त्यांना समजतील अशा प्रकारे सोप्या शब्दात सांगत। त्यामुळे जिज्ञासू असे श्रोते एकदा श्रवणाला आले की कायमचे चिकटून जायचे। प्रवचनाची उंची खाली येणार नाही अशा तऱ्हेने स्वामीजी प्रवचनांमधून विनोद सांगत। विनोदाने संघर्ष कमी होतात, वातावरण हलकं फुलकं होऊन जातं आणि जीवन सुसह्य होतं। म्हणून कोणाच्याही मनाला न दुखवणारं असं विनोदाचं स्वरूप त्यांना आवडेल। एकदा स्वामी म्हणाले, अध्यात्माच्या पायावर जे जीवन जगलं जातं ते उत्तम जीवन। आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी। साधं राहावं, साधं खावं, साधं पण गोड बोलावं। अंतरास लागेल ढका ऐसे शब्द बोलू नका, जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र। बोलता बोलता स्वामींच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव आले। पुढे म्हणाले, मुलगी जेव्हा माहेरी जायला निघते तेव्हा आई म्हणते, आणाबाई फणी घालाबाई वेणी, येऊ द्या राणी माहेरला। तीच आई जेव्हा सून तिच्या माहेरी जायला निघते तेव्हा म्हणते, आणाबाई फणकट घालाबाई वेणकट, जाऊ द्या सुनकट माहेरला। असा वाटणारा फरक कमी झाला की आपल्यातल्या बदलाला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही। एखादी व्यक्ती उगीच चेहरा पाडून बसली असेल तर स्वामीजी विचारत, असं चेहरा पाडायला काय झालं, साऱ्या पृथ्वीचं ओझे तुझ्या डोक्यावर ठेवले की काय। त्यांना कुणीसारखं रडत बसलेलं, विनाकारण तक्रार करत बसलेलं असं आवडत नसे। ते म्हणायचे, आपल्याला दुःख उगाळण्याची तक्रारी करण्याची सवय असते, तेच परत परत आपण सर्वांना सांगत राहतो। असं केल्यामुळे त्या गोष्टी अंतकरणात पक्क्या ठरतात। त्याऐवजी आनंदाच्या गोष्टी बोलाव्यात, त्याची उजळणी करावी, दुसऱ्यामध्ये असणाऱ्या गुणांचं कौतुक करावं। पण दुसऱ्यांना चांगलं म्हणताना आपल्या विशेषतः पुणेकरांच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं होतं। निंदा परनिंदा मात्र अगदी सहज होते, हे सर्व टाळायला हवं। साधकाने सावध राहून या सगळ्या गोष्टी जपायला हव्या। स्वामीजींचं युवा साधकांवर विशेष प्रेम होतं. तरुण मुलामुलींना परमार्थ मार्गावर स्थिर करण्यासाठी स्वामीजींनी खूप कष्ट घेतले. ते एकदा सरलाताईंना म्हणाले, या मुलामुलींसाठी आम्ही प्रतिष्ठा सुद्धा पायाखाली तुडवली आहे. कोण काय म्हणेल याचा विचार आम्ही करणार नाही. या मुलामुलींसाठी जीव ओवाळून टाकायची आमची तयारी आहे. त्याप्रमाणे साधकांच्या व्यावहारिक जीवनातील अडचणी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रसंगी आर्थिक मदत देखील केली. त्यांच्यातील छोट्या छोट्या गुणांचं कौतुक करून आत्मविश्वास जागवला. त्यांना साधनेची गोडी लावली. साधनेतील नियमितपणावर स्वामीजींचा खूप कटाक्ष होता. त्या थैगय केलेली त्यांना चालत नसे. साधनेत चालढकल करताना जर कोणी दिसलं तर अतिशय कडक शब्दात त्या व्यक्तीची ते कानउघाडणी करत. परी अहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय अशी साधकाच्या हिताची तळमळच त्यामागे असे. एका साधिकेला स्वामीजींनी दुकानात रोज 1.5 तासाची बैठक करायला सांगितलं होतं. 1.5 तासानंतर मी हाक मारली की मगच उठायचं. त्याप्रमाणे त्या साधिकेचा नित्यनेम सुरू झाला. मात्र एक दिवस ध्यानाला बसल्यानंतर थोड्या वेळातच तिला कंटाळा आला. पण कसबस निग्रहाने ती 1.5 तास बसली. उठण्याची वेळ झाली पण स्वामीजींनी हाक मारली नसल्यामुळे उठणार तरी कसं. ती साधिका चुळबुळत मांडी बदलत डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न करीत होती आणि एका क्षणी तिच्याही नकळत पटकन तिचे डोळे उघडले गेले. तिचे डोळे उघडायला आणि स्वामीजींनी तिच्याकडे पाहायला एक वेळ आली. स्वामीजींची नापसंती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आजूबाजूला काही साधक होते त्यांच्या समोरच अतिशय कडकपणे ते म्हणाले, मी अजून तुला हाक मारली नव्हती, उठलीस कशी काय. परमार्थाची खरी गोडी असते की नाही कोणास ठाऊक. जिद्दीने साधना करायला पाहिजे, झोकून द्यायला पाहिजे, तेवढं धैर्य आपल्याजवळ पाहिजे. 3 तास सिनेमा बघताना जरा सुद्धा कोणी हलत नाही, पण 1.5 तास ध्यानाला बसायचं तर केवढी हालचाल. एवढ्या तेवढ्या साधनेनं काही होणार नाही. सगळी करून रान पेटवायला पाहिजे, ध्यास लागायला पाहिजे, नाहीतर मग सुखे असावे संसारी. त्यानंतर स्वामीजींनी सगळ्यांना प्रसाद दिला. मग काहीशा सौम्यपणे म्हणाले, स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार. लहान वयात तरुण वयात साधनेची गोडी लागावी म्हणून ही तळमळ. आणि मी साधना करून जर तुझं काम झालं असतं तर तेही कष्ट मी तुला दिले नसते. खरंच अतिशय अंतर्मुख करणारा असा हा प्रसंग आहे. स्वामीजींच्या साधकांकडून असणाऱ्या अपेक्षा जणू या प्रसंगातून व्यक्त होतात. त्या अपेक्षांची पूर्ती होण्यासाठी निकराचे प्रयत्न आम्हा सर्वांकडून व्हावेत हाच आशीर्वाद आजच्या मंगल प्रसंगी आपण स्वामीजींकडे मागूया. हरिओम.
खरोखरच स्वामीजींचं जीवन सर्वार्थाने देखणं होतं. त्यांचं चालणं देखणं, त्यांचं बोलणं अतिशय सुंदर, कसं गंगेसारखं निर्मळ, मृदू, पवित्र असं त्यांचं जीवन होतं. तृप्तीच्या या अत्यंत भावपूर्ण मनोगतानंतर आता आपल्यासमोर आपले भाव व्यक्त करणार आहेत सद्भक्त डॉक्टर मृदुला पाटील. त्या कुशल नेत्रतज्ञ तर आहेतच, पण नावाप्रमाणेच अत्यंत मृदू तरल अंतःकरण त्यांना लाभलंय आणि मंडळाच्या ग्रंथलेखनाच्या माध्यमातून त्या कायम सेवेमध्ये असतात. ते आता आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पूजनीय स्वामी माधवनाथांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज आपण पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींमध्ये रंगून जाणार आहोत. खरोखरच त्यांच्या आठवणी किती वेळा ऐकल्या तरी समाधान होत नाही. कधी कधी परमार्थातली अवघड प्रमेय पुन्हा पुन्हा ऐकताना कंटाळा येऊ शकतो, पण तीच प्रमेय स्वामीजींच्या चरित्रातील एकेका प्रसंगातून सहजच उलगडत जातात आणि मग ती आपल्याला हवी हवीशी वाटायला लागतात. त्यांच्या स्मृती त्यांच्या प्रेममय सहवासाचा पुनःप्रत्यय देतात, आनंदाची उधळण करतात आणि हळूच बोधामृताचे कृपादान आपल्या सगळ्यांना देऊन जातात. गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना, या ओळीचा अर्थ स्वामीजींच्या जीवनात सजीव होऊन साकारला होता असं वाटतं. त्यांना आयुष्यभर अनेक सुखदुःखांना सामोरं जावं लागलं, परंतु प्रत्येक घटनेमध्ये एखाद्या वेरू पर्वतासारखे ते अविचल राहिलेले दिसतात. सुरुवातीच्या काळात नाथसंप्रदायाचे आधुर्य म्हणून काम सुरू करताना त्यांना अनेकदा टीकेला तोंड द्यावे लागले, परंतु सद्गुरूंनी सोपवलेलं ऐश्वरी कार्य
ते अत्यंत निष्ठेने शांतपणे प्रसिद्धी प्रामुख राहून अविरत करत राहिले. त्यांच्या वैयक्तिक जीवनात विशेषतः त्यांच्या लीलाचरित्राच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांच्यावर संकटांची मालिकाच कोसळली. हृदयविकार, पॅरालिसिस, पोटाचं मोठं ऑपरेशन अशा गंभीर आजारपणांमध्ये एकापाठोपाठ आघात त्यांच्यावर होत होते. त्याच कालावधीत पूजनीय सौ मातोश्री सरलाताईंचे कॅन्सर सारखे दुखणे, त्यासाठी किमोथेरपी, त्यांचं त्याच्यानंतर पेसमेकरचं ऑपरेशन, हे सगळं कमी की काय म्हणून त्याच दरम्यान स्वामीजींच्या धाकट्या भगिनी सौ सुशीलाताई यांचं देहावसान झालं. कन्या सौ सुरेखाताई यांच्या यजमानांचे आकस्मिक निधन झाले. किती संकट, त्यांच्याऐवजी दुसरं कोणी असतं तर आपली हवालदिल केविलवाणा होऊन गेलं असतं. स्वामीजींनाही प्रत्येक घटनेचं दुःख व्हायचं, परंतु त्यामधून ते स्वतःला लगेच सावरून घेत पुन्हा पूर्वीसारखे शांत, प्रसन्न आणि अलिप्त होऊन जाताना जाणवत. एवढ्या घडामोडी घडत असतानाही त्यांच्या घरी त्याच त्या विषयांची चर्चा कधीही नसे. उलट आपण भेटायला गेलो की वातावरण इतके प्रसन्न असे की जणू काही घडलेच नाही. स्वामीजी तर नेहमी एखाद्या गुलाबाच्या ताज्या टवटवीत फुलाप्रमाणे प्रसन्न आनंदी दिसायचे. एका सळसळत्या उत्साहाने ते सदैव भरून राहिलेले जाणवायचे. त्यांच्या शरीरावर आलेली दुःख पाहून आजूबाजूची साधक साधिका अगदी कावऱ्यावऱ्या होऊन जायच्या, व्याकुळ व्हायच्या. परंतु स्वामीजी मात्र त्याही स्थितीत सर्वांबरोबर हास्यविनोद करत सहजपणे बोलत असत. येणाऱ्या प्रत्येक साधकाच्या सुखदुःखाशी समरस होऊन जात, त्याला ध्यानाविषयी नामाविषयी आवडीने सांगत राहत. त्यांचे स्वतःचे दुःख ते असे शांतपणे सहन करत असत, मात्र त्यांचं अंतःकरण अत्यंत कोमल होतं. दुसऱ्यांचं दुःख पाहून ते कळवळत असत. मातोश्रीचं सरलाताई जेव्हा किमोथेरपी घ्यायला जात तेव्हा ते अतिशय हळूवार होऊन जात. दारापर्यंत त्यांना सोडायला येत आणि म्हणत, जाऊन या सरलाताई, रामराया तुमच्या पाठीशी आहेत. अशीच काळजी त्यांना वाटत असे जेव्हा त्यांच्या लाडक्या मुलामुलांपैकी कोणी आजारी पडत असेल. त्यांचे मातृहृदय सर्वांसाठी हळवे होत असे. पुढे परंतु त्यांच्या या काळजी करण्यामध्ये कधीही उद्वेग नसायचा. पुढच्या क्षणी ते सर्व भार सद्गुरूंवर सोपवून सहजच त्या घटनेपासून अलिप्त झालेले जाणवायचे. या आणि अशा अनेक घटनांमध्ये ते स्वतः तर स्थिर असतच, परंतु समोरच्या व्यक्तीलाही तसेच धैर्य देण्याचे विलक्षण ताकद त्यांच्या शब्दांमध्ये होते. जी गोष्ट दुःखाच्या प्रसंगात तीच आनंदाच्या प्रसंगातही त्यांच्याबाबत जाणवत असेल. स्वामीजींसाठी सर्वात आनंदाचे दिवस म्हणजे जेव्हा साधक ईश्वरासाठी सुसज्ज अशी ध्यानमंदिरी तयार झाली. माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम या दोन्ही मंदिरांच्या उभारणीसाठी सर्वांनी खूप परिश्रम घेतले, त्यामुळे ते पूर्णत्वाला गेल्यावर सर्वच साधक आनंदी आणि उत्साही झाले होते. स्वामीजी तिथे आल्यावर त्यांनी तयार झालेली ती वास्तू डोळे भरून पाहिली. तेथे लावलेल्या संतांच्या तस्वीरींकडे बोट दाखवत म्हणाले, ही सर्व या संतांची कृपा, तेच आपले हे कार्य पुढे चालवत आहेत. चला आपण आता इथे थोडा वेळ ध्यानाला बसू, असं म्हणून सगळ्यांना घेऊन ध्यानाला बसले देखील. 1995 साल असावं, एकदा स्वामीजींना भेटायला गेले होते. तेव्हा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी आपल्या हातून काही चांगलं घडलं की खूप एक्साइट व्हायला होतं, उलट काही चुकलं तर खूप दुःख होतं, डिप्रेशन येतं आणि सतत त्याबद्दलचे विचार मनामध्ये येत राहतात. त्यावर स्वामीजी म्हणाले, आता बघ भोगावचं केवढं मोठं काम सुरू होतंय, पण स्वामीजींना मात्र त्याची एक्साइटमेंट नाही, सतत त्याचे विचार नाहीत, मग आपले का बरे असे होते? आपली अशी धारणा असते की हे काम मी केले, माझ्या वाचून ते पूर्णच झाले नसते, त्यामुळे मग त्या कर्मापासून निर्माण होणाऱ्या सुखदुःखांमध्ये आपण अडकून बसतो. याउलट कोणतेही कर्म झाले की ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतू असे म्हणून ते सद्गुरूंना अर्पण करावे आणि मोकळे होऊन जावे म्हणजे झाले. ते ऐकताना माझ्या मनात विचार आला, स्वामीजी किती सहजपणे सांगतायत, पण एवढी अवघड गोष्ट आपल्याला कशी जमणार? स्वामीजींनी जणू काही माझं मन वाचलं आणि म्हणाले, चिमणे तुलाही ते जमू शकेल, ध्यान आणि नाम या दोन साधनांमुळेच या सर्व गोष्टींमध्ये राहूनही तू अलिप्त राहू शकशील. आणि सर्वात सोपा उपाय सांगू, तुझे स्वामीजींवर खरे खरे प्रेम आहे ना, मग त्यांची आठवण सतत हृदयात ठेव. म्हणजे मग इतर कोणत्याच गोष्टींना तिथे जागा मिळणार नाही. काय कळलं? खरंच किती अवघड गोष्टी, पण त्यांनी माझ्यासाठी मला समजेल अशा अगदी सोप्या शब्दात सांगितल्या होत्या. त्यांचे सगळे जीवनच असे सहज सुंदर आणि अंतर्बाह्य पवित्र होते. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. स्वामीजी हे किती थोर संत आहेत, नाथसंप्रदायाचे आध्वर्य आहेत वगैरे काही माहीत नव्हते, परंतु ज्या दिवशी त्यांचे पहिले दर्शन घडले तेव्हा मनोमन जाणवलं की हा तर मनुष्यदेह धारण केलेला प्रत्यक्ष भगवंतच आहे. तव महिमा पुरता नवता मजला ठावा, परी प्रथम दर्शने कर्षण घडले जीवा. असेच काहीसे आपल्या सर्वांच्या बाबतीत घडले. त्यांची प्रत्येक कृती त्यांच्या सहवासात येणाऱ्याला पावनतेचा स्पर्श देऊन जात असे. त्यांच्या चमकणाऱ्या डोळ्यातून कृपेचा एक किरण आपल्यावर पडला तरी कृतकृत्य वाटत असे. त्यांचे शब्द कानावर आले की कान तृप्त होऊन जायचे. आणि ज्या दिवशी ते आपल्या एकट्यांबरोबर संवाद साधत त्या दिवशी तर वाटायचं की आपण स्वर्गातच आहोत. नमस्कार करताना त्यांचा तो हळूवार प्रेमळ स्पर्श डोक्यावरून पाठीवरून फिरत असे. शरीरातील रोमन रोम पुलकित होऊन उठतो आहे असे वाटत असे. सुरुवातीला त्यांच्या प्रवचनांमधलं काही समजत नसे, पण तरीही त्यांच्याकडे मन ओढ घेत असते. ते त्यांच्या या सहज मिळणाऱ्या पवित्रतेच्या स्पर्शासाठी. एखाद्या तीर्थस्नानाचे समाधान त्यांच्या प्रत्येक भेटीतून मिळायचे. खरं तर तीर्थालाही मागे सरणारी अशी ती पवित्रता होती, कारण त्या पवित्रतेला एका आगळ्या वेगळ्या दैवी प्रेमाचे सुंदर कोंदण लाभलेले होते. स्वामीजी काहीही न करता नुसते शांतपणे पहुडलेले असावे आणि आपण त्यांच्या खोलीत नुसते बसून असावे, तरीही मनातील विचार तरंग आपोआप शांत होऊन जात. त्यांच्यामध्ये भरून राहिलेला आनंद तृप्ती त्यांच्या केवळ अस्तित्वातून ते प्रक्षेपित करत असत. तोच भाव त्या भेटीनंतर कित्येक काळ मनावर राज्य करत असे. आजूबाजूच्या व्यावहारिक जगामध्ये वावरतानाही त्यापासून सहजच अलिप्त ठेवायला मदत करत असे. मला आठवतं, मी ससूनमध्ये शिकत असताना आजूबाजूचं वातावरण अगदी वेगळं होतं. सिनेमा पार्टी डिपार्टमेंट मधले एकदम डर्टी असं पॉलिटिक्स, कामाचा प्रचंड ताण, सर्वांना तोंड देताना खूप उद्विग्नता येत असे. एकदा सगळं असह्य झालं असताना वाटलं की आता हे शिक्षण अर्धवट सोडून इथून बाहेर पडूयात का. त्याच दरम्यान स्वामीजींकडे जायला मिळाले. त्यांची प्रकृती तेव्हा खूपशी बरी नव्हती, त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून अगदी सौम्य शब्दात सगळी परिस्थिती थोडक्यात सांगितली. तरीही त्यावरून त्यांनी सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधला आणि म्हणाले, अगं मला कल्पना आहे तुला होणाऱ्या त्रासाची. परमार्थ क्षेत्रात शिरणाऱ्या मुलींना तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, परंतु तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायमसाठी आहे. सर्वांना खंबीरपणे तोंड दे, मनाने मात्र त्या गोष्टींचे सतत चिंतन करू नकोस. आपले ध्येय वेगळे आहे, म्हणून या लोकांमध्ये आपण कामापुरतं मिसळावं. आपण अशी कामं वाण्याघरी गुळ. आणि बघ, आजपासून एकच गोष्ट पक्की लक्षात ठेव, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्याचे सतत स्मरण ठेव. त्यांच्या या शब्दांनी पूर्णपणे शांत होऊन गेले आणि ती शांती जाठवून एका आगळ्या वेगळ्या उत्साहात पुन्हा कामावर रुजू झाले. आजही जाणवतं की माझ्या सद्गुरूंचं ते पवित्र कवच माझ्याभोवती सतत आहे, माझं रक्षण करते आहे. आपल्यावर असं जीवापाड प्रेम करणाऱ्या सद्गुरूंना आवडेल असेच वर्तन ठेवावे. त्यांना न आवडणारे विचार विकार मनातून कमी कमी होत जावे असा प्रयत्न आपण सर्वजण करत होतो, त्यामुळे त्यांच्या सहवासात आपल्या मनातील खळमळ धुवून काढण्याचे सामर्थ्य होते. आपल्याला साधनेमध्ये स्थिर ठेवण्याची शक्ती त्यांच्या त्या निर्व्याज निरपेक्ष प्रेमामध्ये होती. आपल्याला जीवनाला आत्मदर्शनासारख्या पवित्र ध्येयाकडे मार्गस्थ करण्याची प्रचंड ताकद त्यांच्या केवळ अस्तित्वामध्ये होती. स्वामीजींच्या आत्मध्ये ते परमात्म तत्व भरून राहिले होते, इतके की त्याची सच्चित आनंदरूपी किरण त्यांच्या अंग प्रत्यंगातून सहज बाहेर पडायची. जणू ते सदेह सच्चिदानंद होऊन गेले होते. नारद महर्षी म्हणतात, असे पुण्य शरीर ज्या ठिकाणी लीला चरित्र करते त्या स्थानाला त्यांच्यामुळे तीर्थत्व प्राप्त होते. या शब्दांची प्रत्यक्ष प्रचिती आपण आज घेत आहोत. स्वामीजी आणि त्यांची केंद्र ही आपल्यासाठी तीर्थक्षेत्र कधी होऊन गेली हे आपल्यालाच कळलं नाही. मी देहाने जरी नसलो तरी माझं अस्तित्व तुम्हाला कायम जाणवत राहील, हे त्यांचे शब्द आठवले की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या अस्तित्वाच्या प्रेरणेतूनच स्वामी वक्रनाथांनी भोगाव साधकाश्रमाचे अजून एक तीर्थक्षेत्र साधक विश्वासाठी उभारलं. तिथे 3 दिवस शिबिराला जावं आणि स्वामीजींचा तो पवित्र सहवास अंतर्यामी मनमुरात उपभोगावा. खरोखरच स्वामी माधवनाथांचा सहवास म्हणजे कधीही न वाटणारं तीर्थ आहे. आज या गणेशपुरमच्या वास्तूमध्येही तेच तीर्थ आपल्याला भरभरून पवित्रता बहाल करतोय. कधीही न विटणारं आत्मानंदाचं दान देत आहे. स्वामीजींच्या आनंदाने परिपूर्ण झालेल्या या जीवनाचे रहस्य त्यांच्याच एका अभंगात सापडते. ते म्हणतात, आनंदात न्हालो आनंदात न्हालो, गुरुकृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवन झाले पूर्ण अमृताचे. ते झालं ते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कुंभ. येर माणूस पण ते भांब लौकिक भागो. खरोखर असं वाटतं की स्वामीजी जर आपल्या जीवनात आले नसते तर आपण ज्ञानेश्वरी उघडून देखील पाहिली असती का नाही कोणास ठाऊक. पण ज्ञानेश्वरीतल्या अनेक ओव्या आज स्वामीजींच्या रूपाने आपल्या समोर साकारल्या आणि आपल्याला त्यांचा अर्थ कळला. स्वामीजी किती मोठे होते हे नाही कळलं, कळलं त्यांचं फक्त प्रेम. मला आठवते की एकदा एका साधिकेने नुकतंच लग्न झालेलं असताना स्वामीजींना पुरणपोळ्या करून आणून दिल्या. स्वामीजींचं जेवण झालं आणि नंतर सरलाते आणि त्यांच्याबरोबर एक दोन साधिका खाण्यासाठी बसल्या. पुरणपोळीचा पहिला घास घेतल्यावरच त्यांच्या लक्षात आलं की ती तिखट लागते. ज्या पाट्यावर चटणी वाटलेली आहे त्याच वाट्यावर कदाचित पुरण वाटलं गेलेलं होतं. स्वामीजी पटकन त्यांना म्हणाले, तिला कोणी हे सांगू नका बर का, तिने फार प्रेमाने या पोळ्या आणून दिल्या, तिला वाईट वाटेल. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. आणि या प्रेमानेच स्वामीजींच्या भोवती अनेक भाविक बुद्धिमान असे सुशिक्षित तरुण वर्गातले लोक जमा झाले. त्यातीलच एक सद्भक्त गिरीशदादा कुलकर्णी. स्वामी कार्यामध्ये झोकून देऊन अखंड तत्पर असणारे ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचे विश्वस्त असणारे सद्भक्त गिरीशदादा आता स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाच्या आणखीन काही पैलूंवर आता प्रकाश टाकतील.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संत स्वतःबद्दल क्वचित अगदी क्वचित बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा ते बोल स्वरूप स्थितीतून निघालेले सहज उद्गार असतात, स्वानुभवाचे बोल असतात. त्यामुळेच त्या शब्दांना अभंगांना एक विशेष महत्व असं प्राप्त होतं, कारण एकतर हे स्वानुभवाचे बोल हृदयाचा ठाव घेणारे असतात, आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला भेटणारे असतात आणि प्रत्येक साधकाच्या वैयक्तिक परमार्थाच्या दृष्टीने मार्गदर्शक म्हणून अति महत्वाचे असे असतात. आता ज्या अभंगाच्या आधारे सद्भक्त तृप्ती आणि डॉक्टर मृदुलताई पाटील यांनी आपले भाव व्यक्त केले तो अभंगही असाच लाख मोलाचा आहे. सद्भक्त मेधाताई जेव्हा हा अभंग म्हणत होती तेव्हा स्वामीजींचे जीवन, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या लीलाचरित्रातील माहीत असलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहत होते. स्वामीजींचे व्यक्तिमत्व, स्वामीजींचे जीवन उलगडत गेले. स्वामीजींचे नुसते स्मरण सुद्धा खूप स्फूर्तीदायी प्रेरणादायी असते, तर त्यांचे जीवन किती स्फूर्तीदायी किती प्रेरणादायी असेल आपण कल्पना केलेली बरे. स्वामीजींचे व्यक्तिमत्व अत्यंत रुबाबदार अत्यंत प्रभावी असे होते. समोरची व्यक्ती मग ती आपल्या क्षेत्रातील किती का मोठी असे ना, स्वामीजींच्या व्यक्तिमत्वामुळे अत्यंत प्रभावित होत असे. समोरच्या व्यक्तीचं मन सहज स्वामी जिंकू शकत असत. स्वामीजींच्या चालण्याने, स्वामीजींच्या बोलण्याने, स्वामीजींच्या वागण्याने, स्वामीजींच्या ज्ञानाने, स्वामीजींच्या प्रेमाने समोरची व्यक्ती अत्यंत प्रभावित होत असे. पु ल देशपांडेंचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले आणि सगळ्या जगाला सुपरिचित असलेले पु ल जेव्हा स्वामीजींना भेटले तेव्हा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने फार प्रभावित झाले आणि अगदी प्रांजळपणे तुला असं म्हणाले की स्वामीजी, तुमच्यासारखा संत जर आधी भेटला असता तर मीही कदाचित परमार्थाकडे वळलो असतो. स्वामीजींचं मनच गंगेसारखं निर्मळ होतं, पण नुसतं मनच नाही तर त्यांचे सारे जीवन गंगेसारखे पवित्र होते, दुसऱ्याला पावन करणारे होते. स्वामीजींनी संसार करत असताना परमार्थ करायला शिकवलं. संसारचं स्वरूपच सुख आणि दुःख यांचं मिश्रण असं आहे, त्यात सुख कमी आणि दुःख जास्त. चार चौघांप्रमाणे स्वामीजींचा सुद्धा संसार तसाच होता. स्वामीजींच्या वैयक्तिक जीवनातही असे सुखाचे आणि दुःखाचे अनेक प्रसंग आले, पण चार चौघांसारखे ते सुखाने फुरून गेले नाहीत की दुःखाने छिन्न झाले नाहीत, खचून गेले नाहीत. उलट कायमच स्वामीजी चित्ताने, बुद्धीने, मनाने स्थिर असे राहिले. संसारापासून, देहभावापासून कायम अलिप्त असे राहिले. चित्तप्रज्ञ जीवन जपतो कसा असा प्रश्न जर आपल्यापैकी कोणालाही विचारला तर मला 100% खात्री आहे आपलं उत्तर म्हणजे असंच असेल, स्वामी माधवनाथजींसारखा, स्वामी मग्रनाथजींसारखा. अशा स्वामीजींकडे आपण कसे आकर्षित झालो, कधी आलो, कधी त्यांच्या प्रेमात पडलो, कधी त्यांचे होऊन गेलो, आपलं आपल्याला समजत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की आपण इथं यावं, इथं स्थिरावं म्हणून कोणीतरी प्रयत्न करत असतात, कोणीतरी झिजत असतात, कष्ट घेत असतात, आणि हे सगळं स्वामीजींची सेवा म्हणून बिनबोभाटपणे करत असतात. मी कसं आलो स्वामीजींकडं? युनायटेड वेस्टर्न बँकेच्या चिंचवड शाखेत मी नोकरीला लागलो. सगळ्या सहकाऱ्यांची ओळख झाली, हळूहळू परिचय वाढत होता. त्यात एका सहकाऱ्यावर कळत न कळत विशेष प्रेम वाटायला लागलं, एक प्रकारची आत्मीयता वाटायला लागली. संबंध थोडे दृढ होत आहेत असं वाटत असतानाच माझ्या त्या मित्राची पुण्याच्या लक्ष्मीरोड शाखेत बदली झाली. पण त्यानंतर हे संबंध अजूनच वाढायला लागले, अजून दृढ व्हायला लागले, अजून जवळीक निर्माण झाले. एक दिवशी याच मित्राच्या प्रेमळ आग्रहाखातर मी स्वामीजींकडे आलो. त्यांनी मला स्वामीजींकडे आणलं, पण त्यांचं लॉजिक सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. माझे सहकारी मला असं म्हणाले की स्वामीजी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असतात, पण एकदम ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला येण्यापेक्षा तू सत्संगाच्या कार्यक्रमाला ये. प्रत्येक महिन्यातला जो तिसरा रविवार असतो तेव्हा 10:30 ते 12 या वेळेत सत्यसाई निलममध्ये सत्संगाचा कार्यक्रम असतो, त्याला तू ये. मग एक दिवस म्हणजे सत्संगाचा कार्यक्रमाचा जो रविवार होता त्या दिवशी जायचं ठरलं. मी त्यांना असं विचारलं की कुठे सत्यसाई निलम? मला तर काही माहिती नाही. ते म्हणाले, अरे अगदी सोपं आहे, सरस्वती मंदिरच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे. मी म्हटलं, शोधाशोध नको, त्यापेक्षा आपण असं करू, सरस्वती मंदिरचं जे प्रवेशद्वार आहे तिथेच आपण भेटू. अत्यंत मोठ्या मनाच्या या सहकार्याने या सूचनेला लगेच होकार दिला. आम्ही दोघंही सरस्वती मंदिरच्या प्रवेशद्वारापाशी भेटलो, तेव्हा दोघांच्या हातात सायकली होत्या. तिथून सत्यसाई निलयमच्या हॉलमध्ये आलो. स्वामीजी अजून यायचे होते, पण तिथं एक साईबाबांची मूर्ती होती. ती मूर्ती बघूनच मला खूप बरं वाटलं. कार्यक्रम झाला, सगळ्यांनी स्वामीजींना नमस्कार केले. मी आणि माझा सहकारी मित्र एका बाजूला उभे होतो. सगळ्यात शेवटी या मित्राने म्हणजे माननीय सद्भक्त श्री मकरंद वझे यांनी स्वामीजींना नमस्कार केला. इतरांनी केलेले नमस्कार मी बघत होतो, पण हा नमस्कार काय वेगळा होता. खूप भाव, खूप शरणागती त्यात होते. ते दृश्य बघूनच मी अत्यंत प्रभावित झालो. असं वाटलं की असा प्रकारचा नमस्कार मी तर कधी कोणाला केला नाही आणि आज प्रथमच बघत आहे. मग मी स्वामीजींना नमस्कार केला. तेव्हा माझं नाव, नोकरीचं ठिकाण या साऱ्या गोष्टी मकरंद वझेंनी स्वामीजींना सांगितल्या. माझा नमस्कार झाल्यावर मी जेव्हा स्वामीजींकडे बघितलं तर असं लक्षात आलं स्वामीजी माझ्याकडेच बघत आहे आणि ते काही बोलू इच्छित आहे. स्वामीजी असं म्हणाले, भाग्यवान आहेस, याच वयात परमार्थ करायचा, असाच येत जा. आणि मग मकरांकडे बघून असं म्हणाले, त्यांच्याकडे बोट दाखवून असं म्हणाले, या मकरांची साथ कधी सोडू नकोस, तुझ्या जीवनाचे सोने होईल. सत्यसाई निलयम येथून निघताना फार छान वाटले. एक प्रकारचे वेगळे समाधान आयुष्यात प्रथमच उपभोगले असे मनापासून वाटले. पुढं स्वामीजींकडे यायला सुरुवात केली. स्वामीजींनी माझं लग्न केंद्रात येणाऱ्या अनघाशी ठरवलं. लग्न झाल्यावर बाहेरगावी कोठे जायचे याची इतरत्र चर्चा सुरू होती, पण आम्ही दोघांनी असं ठरवलं की स्वामीजींच्या केंद्रात, स्वामीजींच्या कार्यक्रमांना जायचं. तेव्हा दर रविवारी सकाळी ध्यान आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन माया अपार्टमेंटमध्ये व्हायचं. आणि स्वामीजी जरी माया अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते तरी ते सोमवारी भाग्येश्वर निवासमध्ये जायचे. तिथं सकाळी ध्यान आणि योगसूत्रावर थोडं निरूपण असं स्वामीजी करायचे. लग्नानंतरच्या पहिल्या रविवारी माया अपार्टमेंटला हजर राहू शकलो ही स्वामीजींची कृपा. आणि त्यांच्याच कृपेमुळे दुसऱ्या दिवशीच्या सोमवारी मी भाग्येश्वर निवासमध्ये उपस्थित होतो. स्वामीजींनी जेव्हा योगसूत्रावर बोलायला सुरुवात केली तेव्हा बोलता बोलता मध्येच माझ्याकडे थांबून ते असे म्हणाले की हा गिरीश बघा, बेंगलोर म्हैसूर इथं जाऊ शकला असता, पण इथं ध्यानाला प्रवचनाला आला. ही मुलं फार चांगली आहेत. स्वामीजींची सत्कर्माबद्दलची व्याख्या अगदी सुस्पष्ट अशी होती, जे कर्म सत्कडे नेतं ते सत्कर्म. म्हणजे सोहम, नाथ संप्रदायाची सांप्रदायिक साधना, खूप प्रेमाने घेतलेलं भगवंताचं नाम, केंद्रातली उपस्थिती आणि केंद्रातल्या कार्यातला सहभाग म्हणजे सत्कर्म. नरन होय नारायण. स्वामीजी मला खरंच नारायण स्वरूप वाटले, भगवंतच वाटले. एका प्रसंगाने ते माझी खात्री झाली. एकदा दुपारी 1:45 सुमाराला एक व्यक्ती स्वामीजींना भेटायला आली. आपल्याला माहिती आहे की एक साधिका तिथे राहत होत्या. सेव त्यांनी दार उघडलं आणि सांगितलं की ही स्वामीजींची भेटण्याची वेळ नाही, संध्याकाळच्या केंद्रात तुम्ही या. पण त्या व्यक्तीने परस्पर मला कुठली कल्पना न देता माझ्या नावाचा संदर्भ दिला. माझं नाव ऐकल्यावर स्वामीजींनी सांगितलं त्या व्यक्तीला आत बोलवा. आणि तिथं त्या दोघांमध्ये काही संभाषण झालं. त्याचा स्वामीजींना खूप त्रास झाला. संध्याकाळी, बुधवार होता, संध्याकाळी 6:30-6:35 सुमाराला थोडं ध्यानाला बसावं म्हणून आधी आलो. माया अपार्टमेंटचा जीण चढत असताना आणि बरोबर स्वामीजींच्या घराचं दार उघडून त्या भगिनींची माझी तिथं गाठभेट झाली. तर त्या मला म्हणाल्या की अरे मला तुझ्याशीच भेटायचं होतं, तुझ्याशीच बोलायचं होतं. आता इथं एक एक साधक येतात आहेत, इथं नको आपण थोडं वर जाऊ म्हणून जे वरचं लँडिंग आहे त्या तिथं त्यांनी मला नेलं आणि दोघात संभाषण झालं. दुपारी जो काही प्रसंग घडला होता त्याची मला काही कल्पना नव्हती. त्यांनी माझी खूप खरडपट्टी काढली. साडे स्वामीजींच्या यायच्या वेळेला बरोबर त्या केंद्रात आले. आम्ही मी पण केंद्रात आलो, खाली येऊन बसलो. माझं लक्ष नव्हतं. आपल्या सगळ्यांच्या मनातली एक इच्छा असते की स्वामीजी जेव्हा निघतात तेव्हा प्रत्येकाकडे बघतात. स्वामीजींनी बघावं असं प्रत्येकाला वाटतं. माझ्या अपार्टमेंटमध्ये जी बाथरूमची जी साईड आहे तिथं मी उभा होतो आणि माझ्या मनात खरंच असा विचार आला की आज जरी दृष्टादृष्ट भेट नाही झाली तर बरं होईल. आणि असा विचार येत असताना स्वामीजी हळूहळू बरोबर माझ्यासमोर त्या बाजूला तिथं आले आणि अगदी हळू आवाजात मला म्हणाले, गिरीश आत ये. ते ऐकलं मात्र आणि माझं सगळं अवसान झालं. तिथून जर स्वामीजींचं घर बघितलं तर 8-10 फुटावर आहे. पण हे 8-10 फूट म्हणजे 8-10 किलोमीटर सारखे मला वाटायला लागले. आणि जेव्हा मी स्वामीजींच्या घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा माझ्या सर्वांगाला घाम फुटला, पोटऱ्यामध्ये गोळे आले. पण स्वामीजींना पॅरालिसिस व्हायच्या आधीचा हा प्रसंग आहे. स्वामीजी बाहेर बसले, मलाही बस म्हणाले. सरला त्यांना, त्यांनी हाक मारली आणि सांगितलं, गिरीश आलाय त्याला दूध दे. त्या आवाजात खूप प्रेम होत, खूप मृदुता रुजुता होती. मी दूध घेतलं. स्वामीजींना नमस्कार केला खूप प्रेमाने. त्यांनी पाठीवरनं डोक्यावर हात फिरवला. येऊ का म्हटल्यावर परवानगी दिली. दोघात काही बोलणं झालं नाही. बाहेर पडलो. आज जाताना जे खूप घाबरलेलो होतो, तर काय भगवंताची स्वामीजींची लीला असते, बाहेर पडताना खूप एका प्रचंड समाधानाने बाहेर पडलो. कमालीची क्षमाशीलता, नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता, रुजुता मृदुता सौशिकता, त्याची संतुष्टता निरुपमा. हे ओवी 100% स्वामीजींनी कशी जगून दाखवली हे मला अनुभवायला मिळालं. अशा स्वामीजींच्या चरणी आज अंतःकरणापासून अशी एकच प्रार्थना करावीशी वाटते की प्रथम भेटीत त्यांनी जो संदेश दिला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं पालन करता यावं. हरिओम तत्स.
परमपूजनीय स्वामीजींच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन कसं स्वामीमयच होऊन जात असे हे आपल्याला सद्भक्त गिरीजादांच्या भावपुष्पावरनं कळलं. स्वामीजी नेहमी एक इक्वेशन सांगायचे की संसार उणे परमार्थ इज इक्वल टू झिरो. पण स्वामींकडे यायला लागल्यावर प्रत्येकाच्या नकळत आणखीन एक इक्वेशन तयार होई. आपलं जीवन इज इक्वल टू स्वामीजी. खरोखरच परमार्थरूप प्रपंच कसा करायचा हे स्वामीजींनी केवळ सांगितलं नाही तर परमपूजनीय मातोश्री सरलातेंच्या साथीनी त्यांनी असा आनंदरूप प्रपंच आपल्या समोर करून दाखवला. उगीच नाही स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी सरलातेंना वशिष्ठ अरुंधतीचा जोडा म्हणून गौरवलं. मला आठवते की जसं गिरीजादांचं लग्न स्वामीजींनी जमवलं तसं खूप केंद्रातल्या साधक साधिकांची लग्न स्वामीजींनी जमवली. आणि जेव्हा लग्न होत असे तेव्हा विवाह सोहळा त्यांच्या साक्षीने संपन्न झाल्यावर त्याच कार्यालयात एका वरच्या खोलीमध्ये सत्संग व्हायचा आणि जो प्रपंचातला अतिशय रमून जायचा किंवा सर्वोच्च आनंदाचा काळ समजला जातो त्या क्षणी स्वामीजी नवपरिणीत दाम्पत्याला सांगायचे की प्रपंचात रमण्यासारखं काही नाही, प्रपंचावर माझा 1% भरोसा नाही. हे प्रपंचाचं अशाश्वत आणि सुख दुःख मिश्रित स्वरूप लक्षात घेऊन साधना करा आणि आनंदाने संसार करा. स्वामीजींनी आपल्या सर्वांना आनंदरूप जीवन कसं जगायचं हे अखंड शिकवलं. मग ते त्यांच्या प्रवचनांमधून असो, सत्संगांमधून असो किंवा त्यांच्या ग्रंथांमधून असो, स्वामीजींच्या कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी लिहिलेले अप्रतिम असे ग्रंथ. या जणू काही ब्रह्माचं साम्राज्य प्रकट करणाऱ्या दीपिकाच आहेत. यापैकीच एका अनमोल अशा ग्रंथाचं पुनर्प्रकाशन आजच्या मंगल दिवशी आपण करणार आहोत. तो ग्रंथ आहे ज्ञानेश्वर दर्शन. हा ग्रंथ 1975-76 या सालामध्ये तरुण भारत या दैनिकात दर रविवारी स्वामीजींचे ज्ञानेश्वरीवर लेख प्रसिद्ध झाले. या लेखांचं संकलन या ग्रंथामध्ये आहे. ज्ञानेश्वरीचं अंतरंग आणि ज्ञानोबांचं हृदगत व्यक्त करणाऱ्या या ग्रंथाची 5वी आवृत्ती आज सर्व साधकांच्या हातात देताना मंडळाला अतिशय आनंद होतोय. या ग्रंथाचं पुनर्प्रकाशन करणार आहेत आपल्या केंद्रात कित्येक वर्ष येणारे सप महाविद्यालयाचे प्राचार्य सद्भक्त डॉक्टर दिलीप सेठ सर यांच्या हस्ते. मी मंडळातर्फे डॉक्टर सेठ सरांना अशी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करावं आणि थोडक्यात या ग्रंथाचा आपल्याला परिचय करून द्यावा.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज एक विलक्षण योगायोग आहे. शके 1506 मध्ये कपिल षष्ठीच्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्यातली वद्य पक्षामधली ही जी तिथी आहे या दिवशी नाथांनी ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्ध करून ती समाजाच्या हातामध्ये दिली. तो कालचा दिवस आणि आज आपण या ग्रंथाचं प्रकाशन करतो आहोत. अतिशय अप्रतिम असा हा ग्रंथ आहे. याचं नाव ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र. स्वामींचं जे सगळं परमार्थाचं सांगणं होतं ते संसार आणि परमार्थ दोन्ही हातात हात घालून कसे चालतील, त्याच्यामध्ये परमार्थ कशा पद्धतीने आपण जीवनामध्ये आपल्या अंतर्भूत करू शकू, संसार त्याग न करीता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारीची होय. तस्मात विचार करावा देव कोणतो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. स्वाभाविकपणाने आत वळवण्याची खूण स्वामी अतिशय मार्मिकतेने सांगत असत. त्या ग्रंथाच्या संपूर्ण संपादनामध्ये आपण जर पाहिलं तर 1 प्रकरण स्वामीजींनी दिलेली आहे. याच्या नावामध्ये मोठे गंमत आहे. स्वामींनी प्रस्तावनेमध्ये दुसऱ्या आवृत्तीची ज्या वेळेला प्रस्तावना दिली त्याच्यामध्ये अतिशय नेमकेपणाने याचं सांगितले, याच्याविषयी सांगितले. हा ग्रंथ निर्माण झाला कसा? 1975-76 या वर्षामध्ये तरुण भारत या दैनिकामध्ये दर रविवारी स्वामींची एक लेखमाला सुरू झालेली होती आणि या लेखांचं वाचन जसा जसा हा याचे लेख येत गेले तसं तसं साधकांमध्ये विचारी मंडळींमध्ये उत्कंठा निर्माण झाली की काय हा ग्रंथ काय आहे, म्हणजे भगवद्गीता ज्ञानेश्वरी हे नेमकं काय आहे. नाही तर एकेकाळी समाजामध्ये असा एक प्रथा रूढ झाली होती की हे आउटडेटेड झालेले ग्रंथ आहे. 5000 वर्षापूर्वी सांगितलेली भगवद्गीता आणि 700-800 वर्षापूर्वी आलेली ज्ञानेश्वरी याचा आत्ता आमच्या जीवनाशी काय संबंध आहे, तो नेमका संबंध स्वामीजींनी या 43 प्रकरणांमध्ये दिलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हा ग्रंथ पुढे जातो त्याच्यामध्ये आपण सहज अवगाहन करत जातो. म्हणजे भगवद्गीतेच्या 18 अध्यायांमध्ये ही 43 प्रकरणं कशी त्यांची जोड्या लावायच्या असा विचार करत गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अधिक इन्व्हॉल्व्ह होत जातो. आणि गंमत अशी की हे लेख वाचल्यानंतर अनेक साधकांनी स्वामींना पत्रद्वारा फोनद्वारा प्रश्न विचारलेले की आणि ध्यान हे स्वामींचं साधनेचा जो मूळ स्रोत होता, जे मुख्य साधन स्वामीजी सांगत होते ध्यान आणि नामस्मरण, त्याच्यामध्ये ध्यानावरती जवळजवळ 11 प्रकरणं स्वामीजींनी याच्यामध्ये लिहिलेली आहेत. आणि ते झाल्यानंतर भक्ती याविषयी जवळपास 10 ते 15 प्रकरणे दिलेली. प्रत्येक प्रकरणामध्ये त्यातला जो गर्भित अर्थ आहे, जो गाभा आहे, तो अतिशय सोप्या शब्दांमध्ये उकल करून दाखवलेला आहे. परमार्थाची हानी कशामुळे झाली, लोक या परमार्थाला नाव का ठेवायला लागले, तर जो परमार्थ करतो आहे तो व्यवहार कसा करतो आहे याच्या, आता आपण या निरूपणांमध्ये मनोगतांमध्ये ऐकलं की स्वामींचा कटाक्ष हा परमार्थ करणाऱ्या व्यक्ती प्रपंच कसा करतो आहे, व्यवहार कसा करतो आहे ह्याच्यावरती स्वामींचा भर होता. कसं तरी केलं, काम करून टाकलं आणि श्रवणाला येऊन बसला हे स्वामीजींना कधीच आवडलं नाही. जो परमार्थ करतो आहे त्याचा व्यवहार उत्तम प्रकाराने असावा याच्याकडे स्वामींचा विशेष भर होता. आणि या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वामींनी हा मुद्दा विशेषत्वाने सांगितलेला आहे. सुरुवातीला कर्माचा भाग आलेला आहे आणि मध्ये मध्ये ज्ञानाविषयीचे श्लोक आलेले आहेत. त्याच्यावरतीही स्वामीजींनी, कारण अशी स्वाभाविक शंका येण्याची शक्यता आहे की मग इथे ज्ञानाचं सांगण्याचं काय कारण, तर स्वामी इथे म्हणतात की आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष आत्मदर्शन हेच आहे, ते ज्ञान प्राप्त करून घेणं हेच आहे, याचा कुठेतरी आठव कुठे विसर होऊ नये म्हणून मध्ये मध्ये ज्ञानाचे श्लोक आलेले आहेत आणि त्याची अतिशय सुंदर अशी सांगड स्वामीजींनी याच्यामध्ये घातलेली आहे. ज्या वेळेला साधकांची पत्र आलेली आहेत एक दोन, त्यातला एक अगदी नेमका भाग आहे तेवढा मी आता वाचतो. स्वार्थ म्हणजे भक्तीविषयी सांगून झालेला आहे आणि त्यावेळेला एक पत्र आलेले, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय, स्वार्थ परार्थ आणि परमार्थ. दर रविवारी तरुण भारत या ज्ञानेश्वर दर्शनाचे लेख प्रसिद्ध होत असताना त्या लेखानंतर लगेच तो लेख आवडला असं सांगणारी आणि त्याचबरोबर लेखाच्या अनुरोधाने काही पारमार्थिक शंका अथवा साधनेतील अडचणी विचारणारी पत्र मला येत असत. काही वाचक जातीने येऊन भेटत, शंका कुशंकाही विचारत असत. साहजिक अशा वाचकांमुळे माझ्या लिखाणाला नवी चालना मिळत असते. पण एका पत्राने मला भुसकळ्यात टाकलं. ते पत्र काहीसं धक्का देणारं होतं. पत्र लेखक माझ्या माहितीचे परिचयाचे आहेत. ते ज्ञानेश्वरीचा अभ्यासू वाचक आहेत. ज्ञानेश्वरांचे निष्ठावंत भक्त आहेत. चिंतन मनन केलेले आहेत. नित्य स्वाध्याय करणारे आहेत. सद्गुरु कृपांकित असे थोर साधकही आहेत. या जिज्ञासू वाचकाच्या मनात अशी शंका यावी याचं मला आश्चर्य वाटलं. पण म्हणून लगेच मनोमन ठरवलं की ही शंका डावलण्याजोगी नाही खास. अनेक वाचकांच्या मनातही ही शंका असण्याची शक्यता आहे. या वाचकाने ते उघडपणे मांडली इतकंच. अर्जुनन निमित्ती कृत्य, अर्जुनाचं निमित्त साधून भगवंतांनी जी गीता सांगितली ती साऱ्याच मुमुक्षू साधकांना मार्गदर्शक ठरली नाही काय. जीवनाचं साफल्य तत्व, त्या साधकाने पत्रात मला विचारलं होतं, पण काहो बाळासाहेब परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे की नाही धक्का देणारा प्रश्न. परमार्थातील एवढी वाटचाल केलेल्या साधकानेच विचारावं की परमार्थ म्हणजे काय. मग त्याने वाटचाल केली ती कशाची आणि काय समजून ती केली. नित्य नियमाने नामस्मरण करणारे, आळंदी पैठण पंढरीची वारी करणारे हे साधक, त्यांनीच मला परमार्थ म्हणजे नेमकं काय म्हणून विचारावं. मला निश्चित वाटतं की त्यांनी जो हा प्रश्न विचारला तो स्वतःसाठी नसावा, परमार्थ करू साधक पाहणाऱ्या इतरजनांसाठीच असण्याची शक्यता आहे. अखेर पक्षी या वाटचालीत परमार्थ करण्यापेक्षा परमार्थी होणं अधिक महत्वाचं असतं याची जाण काही जणांना असेल, किती जणांना असेल. अशा मोजक्या जाणकारांमध्ये प्रत्यक्ष परमार्थी किती असतील याचा विचार केला की लक्षावधीत एखादाच मोक्षार्थ झटतो या भगवंताच्या वचनाचं महत्व ध्यानात येतं, मनात ठसत. म्हणजे स्वामी आपल्याला त्या विचारांबरोबर घेऊन जातं. प्रत्येक प्रकरण आपल्यासाठी एक नवीन उत्सुकतेचं दालन उघडत असतं आणि या परमार्थ मार्गामध्ये आपण सुस्थिर होण्याला अतिशय नेमका असा हा ग्रंथ आहे. आपल्या संग्रही हा असेल, कारण ही आता 5वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, पण नव्या रूपामध्ये आपल्याला ते निश्चितपणाने आवडेल. माऊलींचा अतिशय सुंदर फोटो आपण खाली घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल, 60 रुपयामध्ये हा उपलब्ध आहे. पण अतिशय सुंदर असं छायाचित्र इथे आहे. त्याचबरोबर स्वामी स्वरूपानंदांचं देखील उत्तम असं छायाचित्र इथे आहे. ते आपण जरूर आपल्या संग्रही ठेवावं. इतकंच नव्हे तर आता आजकाल वेगवेगळे कार्यक्रम सतत चालू असतात, अशा वेळेला भेट काय द्यावी, कारण दिलेली वस्तू त्या व्यक्तीकडे असते, मग ते कुठेतरी कोणाला तरी देत असतात. त्याच्याऐवजी हा ग्रंथ जर दिला हा ग्रंथ जर आपण भेट म्हणून दिला तर अतिशय मौलिक, कारण आता सगळा ओढा पुन्हा आपल्या तत्वज्ञानाकडे येतो आहे. तोही विचार स्वामीजींनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. क्षेत्रक्षेत्रज्ञ मी 13वा अध्याय यावरचं जे स्वामींना पत्र आलं आणि त्याच्यामध्ये जी भूमिका स्वामींनी मांडली ती अतिशय मार्मिक अशी आहे. 40वं प्रकरण आहे क्षेत्रक्षेत्रज्ञ विचाराची गरज. एक थोर तत्वचिंतकाचा एक लेख मागे वाचल्यावर मला वाचल्याचं मला आठवतं. लेखकाचं नाव होतं क्षेत्रक्षेत्रनियोग. भगवद्गीतेमधील 13व्या अध्यायाच्या अनुषंगाने लेखकाने पौरात्य आणि पाश्चिमात्य यांच्या विचारांच्या जडणघडणीबाबत काही चिंतनपर विचार व्यक्त केले होते. लेखकाच्या म्हणण्याचं आशय असा होता की पाश्चात्य देशात म्हणजे युरोप अमेरिकेत देहाची म्हणजे क्षेत्राची जोपासना जास्त केली जाते. त्या मानाने क्षेत्रज्ञाचा म्हणजेच आत्म्याचा विचार नावालाही होत नाही, नव्हे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केलं जातं. याच्या अगदी उलट परिस्थिती पौरात्य देशांमध्ये मुख्यतः भारतात आढळते. म्हणजे इथे जो काय विचार केला जातो ते क्षेत्रज्ञाचा, क्षेत्राला म्हणजे देहाला त्या मानाने किंमत शून्य, देहाकडे दुर्लक्ष केलं जातं, किंबहुना देहाकडे लक्ष देऊ पाहणाऱ्याचा उपहास केला जातो. नाकातील नथीचं काय एवढं कौतुक, ज्याने नाक दिलं त्याचे आभार माना, त्याच असं म्हणजे तो विषय नेमका कसा गळी उतरवावा हे स्वामींनी इथे फार सुंदर गुंफलेलं आहे. त्याच स्मरण ठेवा असं बजावून सांगितलं जातं. परिणाम असा की दोन्हीकडे पूर्व आणि पश्चिम पूर्ण सुखाचा अभावच आढळतो. कोणी सुखाचे खऱ्या सुखाचे धनी झाल्याचे दोन्ही ठिकाणी दिसत नाही. कारण काय? कारण एकच, हा एकांगीपणा सुटला पाहिजे. क्षेत्रक्षेत्रनियोग साधला पाहिजे. क्षेत्रज्ञाच्या शोधासाठी क्षेत्र हवे. अर्थात पाश्चिमात्य विचारवंत देखील आता अलीकडच्या काही वर्षात या दृष्टीने विचार करू लागले आहेत असं दिसतं. स्वानुभवाने त्यांच्या हे ध्यानात आलेलं असावं की देहजन्य सुखाची अगदी परिसीमा पार केली, ऐहिक उन्नतीचा एव्हरेस्ट गाठला तरी माणसाला चिरंतन सुख समाधान शांती लाभत नाही. उलट देहजन्य सुखाच्या परमावधीने अंतःकरणात अशांतीच वाढते. कामना वाढतात, काम क्रोध लोभ बळावतो, माणसं प्रेमाला पारखी होतात. कशावर विश्वास नाही, कुठे श्रद्धास्थान नाही अशी अवस्था होऊन जाते. याचाच अर्थ शाश्वत सुखासाठी केवळ देह मनबुद्धी यावर विसंबून चालत नाही, त्या पलीकडे काही आहे आणि त्याच्या जपणुकीने त्याच्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्नाने माणूस सुखी होण्याची शक्यता आहे. खूप म्हणजे आपण ह्या ग्रंथामध्ये सहज पाहवत जातो आणि काय नेमकं जीवनामध्ये साधायचं आहे याचा दृढ निश्चय ह्या ग्रंथामध्ये निश्चितपणाने होतो. सगळा ग्रंथ शेवट करत असताना म्हणजे शेवटची 3 प्रकरणे जी आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला जीवन कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र असं याचं नाव असल्यामुळे त्याचं उत्तर स्वामींनी परमार्थ करण्यापेक्षाही परमार्थी होणं हे मुख्य सूत्र याच्यामध्ये सांगितलंय. 45वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये कृतार्थ जीवनाची हतवटी असं म्हणलंय. त्याच्यानंतर शेवट आहे तो संतांच्या उपदेशाचं सार, म्हणजे सगळं जे काही स्वामींना सांगायचंय येथे कन्क्ल्युजन शेवटच्या प्रकरणामध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी आता वेळेअभावी मी शेवटचा पॅरेग्राफ वाचत नाही पण शेवटची जी ओवी आहे त्याच्यात स्वामीजी म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तीनं सिद्धी गेले तेथ माझे जी उरले पायकपणा असं म्हणून सगळं पुन्हा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतात. तेव्हा असा अतिशय चांगला योगायोग आणि जाताना अवश्य हा ग्रंथ आपण घेऊन जावं. मलपृष्ठ जे आहेत त्याच्यावरतीही खूप नेमकी गोष्ट आलेली आहे. ते म्हणतात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याने भगवद्गीता ऐकली हृदयात साठवली अंगात मुरवली जीवनाच्या साऱ्या क्षेत्रातून कार्यवाहीत आणली त्या साधकाचं जीवन पूर्ण यशस्वी होतं. तिथे श्री विजय आणि नीतिमत्ता ही सारी एकत्र वावरत असतात. जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदंबू जेथ सुख तेथ सुख आणि लाभू मंगळ असं आपल्या जीवनामध्ये व्हावं असे आशीर्वाद आपण स्वामीजींच्याकडे मागतो. हरी ओम.
ज्ञानेश्वरी विषयी पूजनीय दासगणू महाराजांनी म्हटलंय, ग्रंथ नवे कादंबरी हा मनोरंजनाची सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोच हिलावाची हे शब्द तंतोतंत लागू पडतील असा ज्ञानेश्वर दर्शन हा ग्रंथ मोठ्या भाग्याने आपल्याला उपलब्ध झालाय. जसं सेठ सरांनी सांगितलं की त्याची मूळ किंमत 80 आहे, पण आज आपल्याला सवलतीच्या दरात 60 रुपयामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे. तर आपण या संधीचा जरूर लाभ घेऊया आणि हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवूया आणि वाचूया. या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर आपण साजरा करणार आहोत गणेशपुरम या आपल्या ध्यानमंदिराचा 4th वर्धापन दिन. स्वामी माधवनाथ एकदा ध्यानमंदिरांविषयी बोलताना म्हटले होते की खूप वर्षांपूर्वी आळंदीला गेलो होतो तेव्हा तिथली स्थिती पाहून असं प्रकर्षाने वाटलं की माऊलींचं स्थान सुंदर असावं. ज्ञानोबा संत सम्राट आहेत, त्यांना साजेसा थाटमाट आसन असं तिथे असावं. परमार्थाबद्दल जनसामान्यांच्या मनात जी अनास्था आहे, म्हणजे अस्वच्छ मठ, फाटक्या सतरंज्या, बैठका, अंधारी देवालये, हे चित्र बदलायला हवं आणि परमार्थालाही वैभव आणि सौंदर्य असणारे हॉल्स तयार व्हायला हवेत. स्वामीजींचा हा संकल्प पुन्हा एकदा सिद्धीला गेला गणेशपुरम या ध्यानमंदिराच्या रूपाने. पुण्यामध्ये सर्व साधकांना सहज येता येईल अशा मध्यवर्ती ठिकाणी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनेक साधकांच्या अथक परिश्रमाचं फळ म्हणून आज आपल्याला या ध्यानमंदिराची वास्तू श्रवणासाठी अतिशय पवित्र, प्रसन्न, सुंदर असं हे स्थान मिळालेलं आहे. आपल्या सर्वांसाठी हे खरोखरच एक विश्रांती स्थानच आहे. याविषयी आपलं मनोगत आता प्रकट करणार आहेत सद्भक्त नवीन दादा सिंग. ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचे ते विश्वस्त आहेत आणि या वास्तूच्या जडणघडणीत ते सुरुवातीपासूनच सहभागी आहेत. ते काय सांगतात ते आता आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. थोड़ी छोटी सी अपनी अनुभव अपना अनुभव बताता हूँ. ये जो ज्ञानेश्वर दर्शन, पहली बार जब इस किताब ग्रंथ के विषय में पता चला, खोला और खत्म करके बंद किया था और एक विश्वास रखे, ये मार्केटिंग नहीं चल रहा है, अनुभव बता रहा. अब तक मेरा ख्याल है करीब करीब 30-35 ग्रंथ मैं अपने परिचितों को दे चुका हूँ आणि दिलेली वस्तू दुसऱ्याला देणं तो अच्छी बात आहे. स्वामी माधवनाथ जी के का जो जयंती उत्सव हम मना रहे हैं और उस संदर्भ में हमने प्रियाताई सहित 3 मनोगत भी सुने. सुनते वक्त थोड़ा सा उस काल में जाना हुआ जब मैं इस दरबार में, साई का दरबार कहते हैं, स्वामी जी के इस दरबार में शामिल हुआ था. 94 का समय था, 2 वर्ष का साथ मिला. तब कुछ बातें विशेष रूप से जो दिखाई दी थी कि स्वामी जी की इस प्रेम की सभा में, मिलिंद दादा के मुख से कई बार सुना है, स्वामी जी के मुख से सुना, अन्न छत्र नहीं, अद्भुत चमत्कार प्रतिपादन नहीं, दिखावा नहीं, पर एक तरह का चमत्कार चल रहा था. उसमें से एक चमत्कार यहां सामने है. परमार्थ क्या कहते हैं, ABCD का पता नहीं, पर अपनी पत्नी सुचित्रा के लिए आना हुआ, उसे पहुंचाना हुआ, अनुग्रह भी यूं ही मिला था मेरी दृष्टि से. कुछ महीने बाद उनके प्रेम की सभा कुछ ऐसी थी कि बोधप्रद बातों का आदान प्रदान तो होता ही था, पर साधक इतने क्या कहेंगे उसे, मनमोकड़ सहज उनसे संवाद किया करते थे. कभी कभी शिकायत किया करते थे कि हाँ ध्यान आला बसत नहीं. और उन स्वामी जी ने कहा कि हेला गरज नहीं, तू बसत जा. ज्यादा संपर्क नहीं हुआ करता था ये एक, और फिर उसके बाद जब स्वामी जी को नमस्कार किया करते थे तो एक हाथ से शायद बायां हाथ जोर से पकड़कर हृदय पर दबाते थे, ऐसा लगता था कि वो संकेत दे रहे हो कि हृदय में उतरो, मेरे हृदय में उतरो। और इतना गहरा उतरो कि वहां केवल सद्गुरु शेष रहे। तो उनके इस प्रेम की सभा का विस्तार भी स्वाभाविक होता गया। मैं कई आश्रमों से संबंधित रहा हूं इस दौरान, और वहां पर तुलसीदास के कुछ वचन कई बार सामने आते हैं कि वो श्री राम जी को लेकर विश्वामित्र अपने यज्ञ के रक्षण के लिए किससे, तो सुबाहु से। सुबाहु का एक अर्थ उन्होंने ऐसा बताया, सुबाहु यानी अनंत धन का प्रवाह, वो यज्ञ में विघ्न रहता है। तो कई जगह ऐसा होता है जब बहुत धन आने लगा तो हॉस्पिटल, शिक्षण संस्था ये सब करना और मुख्य ध्येय हट जाता है। यहां पर एक पाया कि यहां मुख्य ध्येय परमार्थ है, परमार्थ भी यानी परमार्थी होना, ये मुख्य ध्येय है। और उसमें सहज स्वाभाविक जैसे जैसे साधकों की वृद्धि होने लगी, संख्यात्मक वृद्धि, तो फिर भागेश्वर निवास से माया अपार्टमेंट से अध्यात्म मंगल धाम, और 1996 का काल है जब धनकवड़ी में एक छोटे से केंद्र की स्थापना करने की बात चली, तो स्वामी जी ने कहा कि ये उस वक्त ज्ञानेश्वरी प्रसारक मंडल की स्थापना हुई, और स्वामी जी की अनुमति से उस मंडल के अंतर्गत वो ध्यान मंदिर की स्थापना हुई। और करीब 12 वर्ष बाद, आइए हम इस गणेशपुरम में आते हैं, करीब 12 वर्ष बाद इस गणेशपुरम की आवश्यकता, कारण एक ही, सहज संख्यात्मक वृद्धि। और गणेशपुरम का निर्माण करने की बात जब आई तब वहां एक और अद्भुत और बड़ी सुंदर बात की स्वामी मकरनाथ जी ने कि सुबाहु को कंट्रोल किया। कैसे कंट्रोल किया? तो सभी आने वाले साधकों से ही समान योगदान, सभी के 1.5 महीने के क्या कहेंगे सैलरी, जिसका अगर महीने का 5,000 सैलरी है तो 7,500 वो योगदान देगा, 1,00,000 सैलरी है तो 1.5 लाख देगा, समान योगदान। और इसके निर्माण में कुछ लोगों का विशेष रूप से हाथ रहा, अपने यहां आने वाले सद्भक्त नाना भिंताड़े, उनका बेटा अनिल, उन्होंने ये निर्माण किया। थोड़ा और नजर डालेंगे तो इस वास्तु को रोशन किया हमारे सद्भक्त शशांक महाजन, इलेक्ट्रिकल कंसल्टेंट कम एजेंसी। ये जो सुसज्ज ध्यान मंदिर प्रियाताई ने बताया, एसी सहित सुसज्ज ध्यान मंदिर, इसका इंटीरियर डिजाइनिंग हमारे सद्भक्त दिनेश हिप्परकर, उन्होंने सिर्फ किया नहीं, अब तक करते आए हैं। हर 6 महीने में यह परिवर्तन दिखाई देता है। ऑडियो वीडियो रूम, श्रोता स्वामी जी और वक्ता और हम सभी श्रोता के बीच का संबंध ऑडियो वीडियो रूम एक विशेष रूप से करता है, जिसका आधुनिक यंत्रों सहित जिसकी शुरुआत की थी सद्भक्त राम ने, राम धुमाल। और वही अब एक तरह से कहेंगे तो कभी कभी लगता है रूप बदल के उमेश परीक्षित, और यहां है अभी अवधूत, अनेक अनेक लोगों के माध्यम से एवी रूम चलाया जा रहा है। ये तो हो गया क्या कहेंगे सुसज्ज ध्यान मंदिर का एक तरह से वर्णन, पर अभी जो बचा हुआ समय है उसमें मैं एक छोटी सी संकल्पना रखना चाहूंगा स्वामी। संकल्पना ऐसी है कि इसी ध्यान मंदिर को हम अपने जीवन का एक सुवर्ण अवसर मान सकते हैं। वो किस तरह? तो चलिए इसी ध्यान मंदिर में अभी यहीं बैठे रहते मनतः पुनः प्रवेश करते हैं। और ध्यान रहे मेरे साथ आप सभी प्रवेश करें, हो सके तो हर बार वैसा ही प्रवेश कीजिएगा। प्रवेश करते ही वहां पर एक मारुति राया है, गदा लेकर खड़ा है, आते ही वो हमें सावधान करता है, सतनाम का सुमिरन कर ले कल जाने क्या होए, 2 दिन का है रैन बसेरा। कौन है मेरा कौन है तेरा, हुआ सवेरा चले मुसाफिर फिर क्यों नैन भिगोए। अपूर्व सावधान करते हैं, गुरु का शब्द जगाले मन में, 84 से छूटे क्षण में, ये तन बार बार नहीं पावे, शुभ अवसर क्यों खोए, शुभ अवसर हम न खोए। इसके लिए अब हम में से करीब करीब 80 से 100 लोग ऐसे हैं जो रोज यहाँ प्रवेश करते हैं, और बाकी के लोग कार्यक्रम के निमित्त से प्रवेश करते हैं। जो जिस फ्रीक्वेंसी से प्रवेश करता है वो अगर हनुमान जी की इस नजर से खुद को न बचा सके तो बेहतर है। और हनुमान जी ने तो अभी इस युग में अनेक आधुनिक यंत्रों का भी प्रयोग किया है। आपको शायद मालूम नहीं होगा, यहाँ पर 5-6 सीसीटीवी कैमरे लगाए हुए हैं। तो न बचते हुए हम इस हॉल में प्रवेश करते हैं, और इस हॉल में प्रवेश करते वक्त इसे सिर्फ वास्तु न कहे, हम इसे क्या कहेंगे, एक आश्रम कहते हैं। पूरा ये गणेशपुरम ध्यान मंदिर है, ये आश्रम है। हम माने तो है, मानो तो गंगा माँ है, ना मानो तो बहता पानी, ना मानो तो ये कंक्रीट सीमेंट स्टील का की इमारत है, और मानो तो ये सचमुच अद्भुत आश्रम है जहां प्रत्यक्ष सदगुरु निवास करते हैं। और उसकी याद हमें दिलाता है, पहली याद दिलाई हनुमंत ने, दूसरी याद दिलाते हैं विठुआ। आकर हम यहाँ उन्हें प्रणाम करते हैं, उनके चरणों पर अपना मस्तक रखते हैं। हर बार तो नहीं पर कभी कभी यह स्पर्श हुआ है कि विठोबा अपने उसी अंदाज में हमसे कहते हैं कि तेरे सहित सब कुछ मैं ही हूं। मेरी एकत्व में अपनी कल्पित भिन्नता को सर्वथा विलीन कर देना ईश्वर प्राप्ति है, और यही जीवन का मकसद है। पर यह सीधे सीधे होता नहीं, इसके लिए सदगुरु के शरण में जाना है। पलट कर देख, पलट कर देखे तो यहाँ सदगुरु परंपरा के सारे संत अवस्थित दिखाई देते हैं। तस्वीरों में तो है ही, सजग हमारे साथ रोज सहज उपलब्धता संतों की बड़ी ही दुर्लभ चीज है। इस सहज उपलब्धता का एक आधा एक मिनट है, इस है ना? इस सहज उपलब्धता का कबीर ने बड़ा सुंदर वर्णन किया है, गुरु गृह का सार। विठोबा हमें उस दिशा में संकेत करते हैं, जाए गुरु के द्वार, चले गुरु के द्वार। उस गुरु के गुरु गृह का निजता नीव है, निजता यानी अहम रहित सहज अवस्था, उनकी स्थिति जहां पर वह हमें ले जाना चाहते हैं। निजता नीव है, प्रेम पीठिका है, उसका प्लिंथ प्रेम है। सारे तीनों मनोगत में दूसरा कुछ था ही नहीं, प्रेम की सभा, प्रेम पीठिका, अखंड अभेद दीवार, सीधा उपाय है। अखंड अभेद दीवार जो उनकी फिर स्थिति है, अखंड अभेद दीवार यानी ये ज्ञान का शस्त्र जिस म्यान में है, वो म्यान है वैराग्य का अभंग बल। मुक्ति द्वार है, कर्म किवाड़ है, वातायन विचार दे। हम इस आश्रम के ध्यान मंदिर को दृष्टि से देखें, कहत कबीर सुनो भई साधु, गुरु गृह का यह सार है। इस सार को हम आत्मसात करें, इसके लिए जरूरी है कि हमें वो जिज्ञासा रहे, हमें वो जिज्ञासा रहे, उसके लिए जरूरी है कि इस आश्रम में जब भी हम प्रवेश करें मारुति राया से नजर न चुराए। यहां आने के बाद विठोबा जो हमें संकेत हर बार देते हैं, हो सके तो हर बार सुने, वो संकेत का सार हम ले सके, इसके लिए जरूरी है कि हम सदगुरु को अपने जीवन का सेंट्रल थीम बनाए। सदगुरु को हम अपने जीवन का सेंट्रल थीम बनाएंगे, ऐसा आश्वासन हम सभी आज स्वामी मुक्तनाथ जी के चरणों में देते हैं। और जो भी ये छोटी सी संकल्पना थी आश्रम की, उस संकल्पना को स्वामी जी पुनः आपके चरणों में समर्पित करता
हूं। यानंतर अपन एक अभंग ऐकणार आहोत, सद्भक्त सौ लीना कार्लेकर आता एक अभंग सादर करतील।
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे गोविंदू वो माये गोपाळू वो गोविंदू वो माये गोपाळू वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू वो परमानंदू वो कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन सावळे सगुण सकळा सावळे सगुण सकळा सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हरपले मान हरपले मान कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे शून्य सावर जंगम व्यापुनी राहिला कळ राहिला अकळ बाप रखुमदेवी वरू बाप रखुमदेवी वरू विठ्ठलू सकळा विठ्ठलू सकळा कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे वाजवितो आहे वाजवितो आहे
सद्गुरूंच महत्व वर्णन करताना संत कबीर म्हणतात यह तन ऋषकी बेलरी गुरु अमृत की खान शीस दिए जो गुरु मिले तो भी सस्ता जान आपलं मस्तक देऊन जरी सद्गुरु प्राप्ती झाली तरी तो सौदा स्वस्तच खरोखर कधी कधी आपल्या भाग्याचं आपल्याला हेवा वाटतो कौतुक वाटतं की प्रथम स्वामी माधवनाथ आणि आता स्वामी मकरंदनाथ सद्गुरु म्हणून आपल्याला लाभले आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा जन्मदिवस साजरा तरी का करायचा गोंदवलेकर महाराज म्हणतात की भगवंताचा जन्म उपासनेनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात व्हायला पाहिजे असा स्वामींचा जन्म आपल्या प्रत्येकाच्या हृदयात व्हावा म्हणून जे अहर्निश झटत आहेत असे स्वामी मकरंदनाथ गुरुभाव सद्गुरु निष्ठा यांचा आदर्शच आपल्यासमोर त्यांच्या रूपाने आहे आपल्याला संतांची बाह्यकृती व्यवहार दिसतो पण त्यांची आंतरिक स्थिती त्यांचा बोध हे कळण्यासाठी त्यांच्याशी एकरूपच व्हावं लागतं योगी पहावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे हेच खरं. म्हणूनच परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांचं सद्गुरु भाव पुष्प ऐकण्यासाठी आपण नेहमीच अत्यंत उत्सुक असतो. आपण आता स्वामीजींना अशी विनंती करूया की त्यांनी आजच्या मंगल प्रसंगी आपणा सर्वांना आशीर्वाद द्यावेत. परम पूजनीय स्वामीजींचं आशीर्वचन झाल्यानंतर पूजनीय स्वामी माधवनाथांची आरती होऊन मग आपला कार्यक्रम संपन्न होईल.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. एक ऑक्टोबर 1917 स्वामीजींचा जन्मदिवस. स्वामीजींची ही 96वी जयंती आपण साजरी करत आहोत. 95 वर्ष पूर्ण झाली. 96वी ही जयंती आहे. स्वामीजींकडे मी 1977-1976 साली आलो आणि तेव्हापासून 36 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो आहे. तसंच या गणेशपुरम वास्तूची 9 साली याचं उद्घाटन झालं. 9 साली उद्घाटन झाल्यानंतर आज हे 12 साल म्हणजे चौथा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करत आहोत. हा गणेशपुरम वास्तू ध्यान मंदिर आश्रम सद्गुरूंचं निवासस्थान पंढरीच्या पांडुरंगाचं रुक्मिणी माते सकट असणार चैतन्यमय अस्तित्व या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झाल्या. मी केल्या. स्वामी मकरंदनाथांच्या समर्थ नेतृत्वाखाली या गोष्टी पार पडल्या आणि मी आणि माझ्या सकट काही ज्याला महायोद्धे असं म्हणू असे याच्यामध्ये कामाला लागलो. दुर्योधनाच्या भाषेतच अस्माकं तू विशिष्टाये, आमच्या बाजूला असलेले मोठे मोठे योद्धे पहा असं म्हणून दुर्योधनाने आपल्या सैन्याचं वर्णन केलं आणि पांडवांच्या बाजूला असलेले मोठे मोठे योद्धे पहा असं म्हणून पांडवांच्याही बाजूचं वर्णन केलं श्रीकृष्णांना सोडून. जेव्हा जेव्हा कधी वाटत की हे आपल्यामुळे झालं, तपशील सांगणार नाही, तसं कधी फारसं मनाला स्पर्श झालं नाही, तरी देखील वाचवतात तेच असं लक्षात येतं, केलं त्यांनीच असं लक्षात येतं. असं झालं की मंडळाची अतिशय महत्वाची अशी कागदपत्र जी काही कारणाकरता आवश्यक होती ती कागदपत्र मिळत नव्हती. मला जेव्हा समजलं की ही कागदपत्र मिळत नाहीये तेव्हा मी जयिताईला बोलून घेतलं आणि कुठं गणेशपुरम मध्ये ठेवलेली आहेत का? नाहीत. आम्ही माया अपार्टमेंट मध्ये गेलो. तिथं आहेत का? तर नाहीत. मंडळाच्या लॉकर मध्ये आहेत का? नाहीत. अध्यात्म मंगल धाम मध्ये आहेत का? नाहीत. कागदपत्र अतिशय आवश्यक होती आणि हे सगळं काम आम्हीच करत होतो ना, असं असल्यामुळं ही गेली कुठं असा प्रश्न निर्माण झाला. एकदा असं ऐकल्यासारखं वाटलं की ही कागदपत्र भूगावला काही कागदपत्र आहेत असं नानाकडून ऐकलेलं होतं मी आणि आणखी कोणी ऐकलेलं होतं. म्हणून नानाला फोन केला, तो बडोद्यात होता, काही कामासाठी तो बडोद्याला गेलेला होता. तो म्हणाला की आहेत खरी, आणि ठेवलेली आहेत बाजूला, पण काय आहेत ते आता या क्षणाला माहीत नाही. कोबजे काकांना फोन केला, मंडळाची काही कागदपत्र जी जादाची कागदपत्र आहेत तर ती जाळण्यासाठी म्हणून भूगावला पाठवलेली होती. त्या कागदपत्रांबरोबर ही महत्वाची कागदपत्र देखील भूगावला गेलेली होती, जाळण्यासाठी म्हणून गेलेली होती. चुकून कोणाच्या तरी हातून हीही पिशवी द्या म्हणून गेलेली होती. आणि जाळताना त्या रजिस्टरचे पुठेही काढून टाकलेले होते आत टाकायची म्हणून. आणि नानाला असं वाटलं की ही नको जाळायला, हे काहीतरी महत्वाचं दिसतंय म्हणून बाजूला काढलेलं होतं. कोगजे काकांना मी फोन केला, म्हणलं सांगा काय काय आहे, आणि सगळं आहे असं म्हटल्यानंतर रात्री 10 वाजलेले होते. मी भूगावला गेलो आणि पहिली ती कागदपत्र ताब्यात घेतली. गोवर्धन जेव्हा उचलला गेला तेव्हा सगळ्यांनी आपल्या काठ्या लावलेल्या होत्या, सगळी शक्ती एकवटून काठ्या लावलेल्या होत्या. तो आपल्या डोक्यावर होता, जर थोडं बहुत वजन तोलायचं कमी पडलं तर सगळेच खाली जातील. आणि पाहिलं सगळ्यांनी तर श्रीहरी मात्र केवळ करंगी लावून उभा होता, त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याची फार चेष्टा केली की आम्ही सगळे आमची सगळी शक्ती लावतोय आणि तू करंगळी, जरा हात तरी लाव असं म्हणाले. प्रत्यक्ष भागवतात असं आहे की नाही माहित नाही, कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलंय, जरा हात तरी लाव, थोडी जास्त तर शक्ती लाव. तेव्हा त्यांनी हसत हसत आपली करंगळी लावलेला हात किंचित खाली घेतला तर तो सगळा गोवर्धन तेवढा खाली आला आणि त्याच्या करंगळीवरच तोलला गेला. या वास्तूच मारुती रायांच्या रूपाने रक्षण करत आहेत जे, तेच इथं पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा. तेच उभे आहेत. मी इथं पांडुरंगाला उभं राहिलेलं कधीच पाहिलेलं नाही. आहेत पांडुरंग, आहेत रुक्मिणी माता, पण मी पाहिलेलं आहे स्वामीजींनाच, मी पाहिलेलं आहे सरलाताई. इथं ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्ञानेश्वरी लिहितायत अशा पद्धतीने, पण मी ज्ञानेश्वर महाराजांना कधी पाहिलेलं नाहीये, मी इथं पाहिले स्वामीजींना. इथं हे हे जे ध्यान मंदिर आहे हे ध्यान मंदिर आणि ही सगळी वास्तू ही संपूर्णपणाने याच्यातला एक ही डिपार्टमेंट असं नाही की जे बाहेरच्या एजन्सीकडून करून घेतलं गेलं. इथं आलेल्या साधकांकडून सगळ्या गोष्टी झाल्या पण मी कधीही त्या साधकांना पाहिलं नाही. मी पाहिलं स्वामीजींनाच. मी असं पाहिलं की इथं इलेक्ट्रिकलचं जे काम आहे इतकं अत्याधुनिक ते शशांक महाजनांनी केलं पण खरं स्वामीजींनी केलं असं मी पाहिलं. मी दिनेशला सांगतो काय करायला हवं काय करायला नको. दिनेश करतो, अनिकेत करतो पण मी असं पाहतो की स्वामीजीच करतात. इथं प्रवचन चालतात तर मी कधीही त्या व्यक्तींचं प्रवचन चाललंय असं पाहत नाही. मी पाहतो की स्वामीजींचं प्रवचन चाललेलं आहे. स्वामीजींकडून श्रवण ज्यांचं घडलंय ती मंडळी बोलतायत, स्वामीजी बोलतायत. आणि तथाकथित स्वामी मकरंदनाथ इथं राहत असतील पण माझी अशी श्रद्धा आहे की इथं स्वामीजी राहत आहेत. स्वामीजींचा एक अभंग आहे साधकांचे मध्ये, राहतो निर्भेळ संगेतो गोपाळ क्रीडा करी. मी साधकांच्या संगतीमध्ये निर्भेळ राहतो आणि निर्भेळ आनंद स्वामीजींनी सर्वांच्या संगतीचा घेतला. सर्वांच्या संगतीचा स्वामीजींकडे जी जी व्यक्ती आली त्या व्यक्तीकडे त्यांनी त्या व्यक्तीला गरिमा देऊन पाहिलं. तुच्छतेने नाही पाहिलं, त्याच्या गुणदोषांनी नाही पाहिलं. गुणदोष होते, आपल्या सगळ्यांमध्ये गुणदोष होते पण स्वामीजींनी त्यांच्या एवढा गरिमा देऊन आपल्याकडे पाहिलं असं मला जाणवलं. सर्वांकडे पाहिलं, ते जणू त्यांच्या स्वतःशीच वर्तन करत आहेत इतक्या निर्भेळ पद्धतीने. आपल्या अंतःकरणातलं गुज जे दुसऱ्या कोणालाही सांगितलं नाही ते आपल्याला समजतच, आपल्याला समजलं नाही असं काही झालं नाही आतापर्यंत. आपल्या मनात येणारा बारीकातला बारीक तरंग देखील आपल्याला जसा समजतो तसा स्वामीजी तशा पद्धतीने जसं स्वतःशीच वर्तन करावं अशा विश्वासाने सर्वांशी वर्तन करत होते असं मी पाहिलं. स्वामीजींच्या कार्याच्या यशाचं हे गमक आहे असं मला वाटतं. ते निःसंशय साधकांमध्येच राहिले, साधकांशिवाय त्यांचं जीवन नव्हतं. त्यांच्या पूर्वीच्या जीवनाची एवढी माहिती नाही, त्यांच्या चरित्राच्या वाचनातून ती मिळते. तरी देखील मी जेव्हा जायला लागलो 1976 साली त्याच्याही आधीपासून लोक त्यांना जे ओळखत होते त्यांनी त्यांना पाहिलेलंच होतं. ते साधकांना घेऊन आळंदीला जायचे. त्यांचं जे ज्ञानेश्वरी मंडळ होतं ते स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ नंतर झालं. ते जेव्हा स्वरूपानंदांकडे जायला लागले तेव्हा त्या ज्ञानेश्वरी मंडळातल्या लोकांना घेऊन ते आळंदीला जात असत. साधकांमध्ये राहिले, साधकांचा कंटाळा नाही केला. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते जयहा. लोकांचा त्यांना उद्वेग नव्हता आणि त्यांचा लोकांना उद्वेग, ते लोकांना कधी उद्वेगच नसत. निर्भेळ आनंदाने निर्भेळ समाधानाने ते सर्वांशी बोलले आणि साधक देखील ते स्वतः साधक राहिले आणि त्यांनी साधक निर्माण केले हे त्यांचं विशेष. आणि हे साधक त्यांनी सामान्य लोकांमधून निर्माण केले. सर्वसाधारणपणाने परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा अलीकडच्या भाषेतला जर टार्गेट ग्रुप, टार्गेट एरिया जर कुठला असेल तर देवळं जिथं प्रत्यक्षात वेगवेगळे कार्यक्रम, प्रवचन इत्यादी चालत आहेत तिथं आपल्या कार्याची माहिती देणं. स्वामीजींनी समाजातल्या ज्यांना परमार्थाची देखील विशेष कल्पना नाही, तथाकथित परमार्थी जे नाहीत, अशा मंडळींमधून साधक निर्माण केले असं मला वाटतं. ज्यांच्या पाठीवर आधीच लिहिलेलं होतं त्याच्याऐवजी ज्यांच्या पाट्या कोऱ्या होत्या अशा लोकांना त्यांनी पसंत केलं आणि त्यांना त्यांनी भरभरून प्रेम दिलं. ते साधकाचं जीवन तर जगलेच, आणि साधकांचं जीवन कसं जगायचं हेही त्यांनी लोकांना शिकवलं, त्यांच्याकडे आलेल्यांना शिकवलं. त्यांच्याकडे श्रोते म्हणून आलेल्या सर्वांना त्यांनी पावसला जाऊन त्यांना अनुग्रह झाल्यानंतर अनुग्रह देवविले. प्रथम स्वतःचं जीवन त्यांनी साधकासारखं ठेवलं. अतिशय नियमित आणि नेमस्त असं जीवन ते जगले. नियमित म्हणजे घड्याळ्याच्या भाषेत नियमित, आणि नेमस्त म्हणजे अनेक गोष्टी अतिशय नियमाने त्यांनी केल्या, त्या तऱ्हेने नेमस्त. त्यांनी प्रपंच नेमस्तपणे केला. त्यांनी व्यायामासारखा छंद देखील नेमस्तपणाने सांभाळला. त्यांच्या 8व्या वर्षी त्यांच्या जीवनामध्ये व्यायाम आला. 12व्या वर्षी त्यांनी देह ठेवेपर्यंत व्यायाम नेमस्तपणाने चालू ठेवला. त्यांनी व्यवसाय देखील नेमस्तपणाने केला. व्यवसायात नेमस्तपणा, कारण व्यवसाय हा किती वृद्धिंगत होईल काही सांगता येत नाही. वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळ्या मार्गाने मिळतील तसे पैसे, म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी घोडदौड, असं व्यवसायाचं स्वरूप असत सर्वसाधारणपणे. पण त्यांचा जो व्यवसाय होता तो आपला प्रपंच, आपल्या प्रपंचाच्या आवश्यकता, आपल्या गरजा एवढं पाहून तेवढा त्यांनी व्यवसाय देखील सीमित ठेवला. परमार्थ करायचा आहे म्हणून परमार्थ नेमस्तपणाने केला. परमार्थामध्ये ध्यान, पूजा, निरूपण ही अतिशय नेमस्तपणाने केली. इतकी की बापूसाहेब आहेत इथं, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या विवाहाच्या वेळेला रिसेप्शन चाललेलं असताना संध्याकाळी तशा तऱ्हेने लोक येत असताना, आणि हे स्वतः यांच्या घरात चिरंजीवांचं लग्न, पण त्यांची वेळ झाल्यानंतर 9:15 दरम्यान त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. स्वामीजी सांगायचे की व्याही विहीनबाई म्हणाले की अहो जाताय कुठं, ते म्हणे आमचं प्रवचन असतं ज्ञानेश्वरीचं. ते घरी गेले, घर उघडलं सरलाताईंनी, ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं आणि नवीन सून घरात येण्याचा कार्यक्रम, स्वामीजी असं सांगत असत की इकडं प्रवचन चालू असताना माप ओलांडण्याचा कार्यक्रम झाला, याला नेमस्तपणा म्हणायचं. आणि मला अरुण बाबू असं एकदा मी उदाहरण सांगितल्यानंतर म्हणाले की अहो मुलाचं लग्न असताना आपल्या हातात टर्म्स असतात, तुम्ही गेलात तर ते काय म्हणणार मुलीकडचे लोक, पण हे माझं लग्न झालेलं असताना देखील असंच यांनी केलं. प्रतिभाताईंचं लग्न झालं तेव्हा देखील ते म्हणाले की हे यांच्या वेळेला गेले. ते म्हणाले की आमचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं, मला जायला पाहिजे, पण म्हणाले हे काही फारसं सांगितलं जात नाही. त्यांनी जो अभ्यास केला तो अभ्यास देखील अतिशय नेमस्तपणाने केला. ज्याला मला असं वाटतं की असा पद्धतशीर अभ्यास त्यांनी केला, प्रथम दासबोधाचा अभ्यास केला, संस्कृत चांगलं असल्यामुळं उपनिषदांचा अभ्यास केला. मग त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायलाच घेतली. त्याच्या आधी ज्ञानेश्वरी वाचलेली नव्हती. ज्ञानेश्वरी आणली आणि ज्ञानेश्वरीचं निरूपण करायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीचं निरूपण करायला सुरुवात केली 58 साली. 96 साली त्यांनी देह ठेवला. 38 वर्ष त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. स्वामीजी त्यांच्या जीवनात अनेक संतांना शरण गेले. गुरुणी महाराजांना 1963 साली स्वामीजी भेटले. सकाळची वेळ होती, 8:30 दरम्यान. खाली कवीश्वर महाराज होते. ते म्हणाले की महाराज वर माडीवर एकटेच बसलेत, आपण जा. महाराजांच्या समोर स्वामीजी सांगायचे की एक हातभर अंतरावर मी बसलो. त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून नमस्कार केला आणि गुळवणी महाराज माझ्याकडे पाहून प्रसन्नपणाने हसले. मी महाराजांना असं म्हणालो की आपली कृपा असावी म्हणून आलेलो आहे. तर महाराजांनी क्षणभर डोळे मिटले आणि सस्मित नजरेने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहत ते असं म्हणाले की थेट ज्ञानेश्वर महाराजांची तुमच्यावर कृपा आहे, मी तुमच्यावर काय कृपा करणार. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले की ज्ञानेश्वरांची कृपा तर मला दिसत नाही आणि तुम्ही तर कृपा करायला तयार नाही, म्हणजे मी उपाशी राहणार की काय. त्याच्यावर महाराज असं म्हणाले की तुम्हाला थोड्याच काळात प्रचिती येईल, ज्ञानेश्वर महाराजांची तुमच्यावर कृपा आहे. नाशिकचे योगीराज फडके शास्त्री स्वामीजींकडे आलेले असताना स्वामीजींच्या प्रवचनांना प्रवचनाकरता म्हणून आले. फडके शास्त्रींचं तिथं प्रवचन झालं आणि जाताना म्हणाले की आपण संसारी असून हे नित्य करत आहात असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. सोनगिरीकर महाराज सुद्धा घरी आलेले असताना स्वामीजींनी त्यांची 2-3 प्रवचन ठेवली आणि परत जाताना म्हणाले की आम्ही तर ब्रह्मचारी, कीर्तनकार, प्रवचनकार, शेकडो प्रवचन आम्ही केली ऐकली, पण आपल्या मुखातून ज्ञानेश्वर बोलतात असं मला वाटत, आपल्यावर ज्ञानेश्वरांची कृपा आहे. स्वामीजी असं म्हणत असत की सुरुवातीला मला असं वाटायचं की समर्थांची, ज्ञानदेवांची आपल्यावर कृपा आहे, आपल्याला आपण त्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे, अनेक गुरूंची आपल्याला काही आवश्यकता नाही आणि सद्गुरु तरी काय सांगणार, जे शास्त्रात सांगतात ते सद्गुरु सांगणार. ज्यांना ग्रंथ कळत नाहीत त्यांच्यासाठी गुरूंचं महत्व सांगितलेलं असावं असं मला वाटायचं असं स्वामीजी म्हणत. त्यांना स्वरूपानंदांनी जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा स्वरूपानंद त्यांना म्हणाले की बाळासाहेब तुम्हाला मी हे सांगतो आहे हे सगळं ठाऊक आहे, हे शास्त्रात सांगितलेलं आहे, पण सद्गुरूंच्या सांगण्यामुळं हे अंतःकरणामध्ये ठीक ठाक होत, ठीक ठाक बसत आणि मग तिथून हलत नाही असं म्हणाले. कारण सद्गुरूंच्या सांगण्यामाग सर्व संप्रदायाची आणि गुरूंची शक्ती असते. स्वामीजी असं म्हणतात की सद्गुरूंच्या भेटीपूर्वीचं ध्यान आणि सद्गुरूंच्या भेटीनंतरचं ध्यान याच्यात फार अंतर पडलं. ते असं म्हणतात की मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत होतो पण आत्मदर्शन, आत्मप्रकाश या शब्दांचा नेमका अर्थ कळत नव्हता. मग समजायला लागलं की आत्मप्रकाश म्हणजे आत्मानंद, स्वरूपानंद. देह मन बुद्धीचं निराकरण केल्यावर जे उरतं ते असं माझ्या लक्षात यायला लागलं. तसंच स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर ध्यान आणि उर्वरित जीवन यांचे जे तुकडे होते माझ्या जीवनात ते जुळून आले असं स्वामीजी एकदा म्हटले. माझं चालणं, माझं बोलणं ध्यानात मिळवलेल्या आनंदाच्या प्रकाशामध्ये व्हायला लागलं. माझ्यामध्ये आंतरबाह्य बदल व्हायला लागला असं ते म्हणाले. एकदा मी त्यांच्याकडून असं बोललेलं ऐकलंय की आम्ही स्वरूपानंदांकडे जायचो पाहायचो आणि स्वरूपानंदांकडे पाहून त्यांचं चालणं बोलणं वागणं पाहून आपल्या स्वतःमध्ये बदल मी घडवायला सुरुवात केली. आपणही तसं व्हावं म्हणून त्यांच्या चालण्या बोलण्यासारखं आपलं चालणं बोलणं व्हावं असा बदल मी करू लागलो. तशी प्रसन्नता, तशी शांती आपल्यालाही प्राप्त व्हावी अशी ओढच मला निर्माण झाली आणि दया, क्षमा, शांती या गोष्टी अंगी येण्यासाठी सद्गुरु कृपाच पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. ते असं म्हणतात की ध्यानच नाही, केवळ नामच नाही, तर माझं सर्व जीवनच राममय होऊन गेलं. सद्गुरु कृपा होण्यापूर्वीची आपली साधना ही वैयक्तिक होती, तर सद्गुरु भेटीनंतर ती व्यापक आणि उदात्त झाली असं स्वामीजी म्हणतात. जणू ओहोळ सागराला मिळावा तसं झालं आणि माझी सगळी चिंता संपली असं म्हणाले. मला असं वाटतं की स्वामीजींचं सत्व, रज, तम अशा भावामध्ये राहणं, रजतम सत्व गिळुनी साचार गुणांच्याही पार गेलो आता, त्याच अभंगात ते म्हणतात, सगुण निर्गुण शब्दांचे ते ओझे सांडूनी गेले माझे मी पणासी, माधव म्हणे आता खेळतो निशंक सुख दुःखातीत होवो निया, साधकांचे मध्ये राहतो निर्भेळ संगे तो गोपाळ क्रीडा करी. त्यांचं सत्वाधिकात राहणं जे होतं, मला असं वाटतं की तो एक निवळ अभिनय असल्यासारखं होतं. ते गुणांच्या अगदी अगदी पार निघून गेल्यासारखे असे होते. स्वामीजींचं संसारामध्ये असणं, कार्य करणं हा देखील जवळपास अभिनय असल्यासारखंच होतं. जीव ओतून करायचे आणि त्याच्यापासून अतिशय अलिप्त असायचे. आपण लहानही नाही, आपण मोठेही नाही, आपण पंडितही नाही, आपण अपंडितही नाही, आपण संन्यासीही नाही, आपण संसारीही नाही. त्यांची अशा प्रकारची स्थिती होऊन गेलेली होती, त्यामुळं ते लहान व्यक्तीमध्ये लहान व्हायचे, मोठ्या व्यक्तीमध्ये मोठे व्हायचे, पंडितांमध्ये पंडित व्हायचे. स्वामीजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःवर विश्वास. स्वामीजींची सर्वात मोठी शक्ती मला असं वाटतं, स्वतःवर विश्वास ही त्यांची फार मोठी शक्ती होती. त्या विश्वासामुळे ते निश्चिंत होते, त्या विश्वासामुळे ते प्रेम करत होते. हा त्यांचा स्वतः मात्र इन्व्हर्टेड कॉमा मधला स्वतः देहबुद्धीचा नव्हता, आत्मबुद्धीचा होता. त्यांची आत्मनिष्ठा ही त्यांची प्रचिती होती, त्यामुळे या प्रचितीचा सुवास काही आगळा वेगळा असा होता. आनंद, प्रेम, शांती हे अशा सुवासाचा पाठलाग करत नेहमी येत असतात. तसं त्यांचं होत. असं असल्यामुळं ते म्हणू शकले की संगे तो गोपाळ क्रीडा करी, गुणांच्याही पार गेलो आता, माधव म्हणे आता खेळतो निशंक, सुख दुःखातीत होवो निया. नारायणोपनिषदामध्ये एक चिंतनम म्हणून प्रकरण आलेलं आहे, त्याच्यामध्ये यथा वृक्षस्य संपुष्पितस्य दुरात गंधो वाती एवं पुण्यस्य कर्मणः दुरात गंधो वाती असं म्हटलेलं आहे. तसा फुलांनी बहरलेल्या वृक्षाचा वास सर्वत्र पसरतो, तसा पुण्य कर्मांचा वास देखील दूरवर पसरतो आणि पसरतच राहतो. बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांना 800 वर्ष समाधी घेऊन झाली, अजून त्याचा गंध पसरतोच आहे. तसंच स्वामीजींचा, स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर स्वामीजींची महती अजून अजून वाढत गेली. स्वरूपानंदांचंही तसंच झालं. देह असताना तर त्यांची महती होतीच होती, पण देहाच्या त्यागानंतर त्यांची महती संपली नाही तर उलट अधिक अधिक वाढत गेली. या उपनिषदात म्हटले की अहमैव कालः नाहम कालस्य, मी काळ आहे, मी काळाचा अंकित किंवा दास नाही. सभूतम सच भव्यम जिज्ञासा सक्ती पूरितम जार इष्ठा असे लक्षात घेऊन जिज्ञासा आणि आसक्तीने भरलेल्या भूतकाळासह आणि भविष्यकाळासह सगळ्या काळाला असा पुरुष जिरवून टाकतो. योहम अस्मी ब्रह्माहम अस्मी अहमेवाहम माम जुहोमी स्वाहा. पुढे हे उपनिषद असं म्हणतं, जो मी आहे ब्रह्मच मी आहे, जो काही मी आहे ब्रह्मच, मीच मी, मीच मला होमतो, स्वाहा करतो. तसं त्यांनी आपलं सगळं जीवन हे व्यापक ब्रह्मकर्मामध्ये स्वाहा करून टाकलं, पण त्याचा सुगंध मात्र फार फार मोठा दशदिशांना पसरला. हे उपनिषद पुढे म्हणतं, तदपश्यत त्यांनी, म्हणजे ज्यांनी हे जाणलं त्यांनी हे पाहिलं, तद्भवत ज्यांनी हे जाणलं तो ते झाला, तदासीत आणि तो झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण आधीच ते होतो, आपण आधीच तसे होतो. तसा हा एका महापुरुषाचा जे आधीच तसे होते आणि भूत भविष्यासह सर्वांचा होम करून जे तेच होऊन राहिले असे आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामीजी, त्यांच्यामुळे तर आपण आहोत. प्रियानी मगाशी खूप चांगलं सांगितलं की काय काय सांगितलंस, परमार्थ जीवन हा आणि आधीच हा संसार उणे परमार्थ इज इक्वल टू झिरो, आणि आपल्या बाबत आपलं जीवन इज इक्वल टू स्वामीजी. मला असं वाटतं की हे तिचं जे वाक्य आहे ते आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचं एक नटशेल मध्ये सूत्र असं समजायला हरकत नाही, कारण त्यांच्या शिवाय जीवन म्हणजे काहीच नाही, काहीच नाही. असं असल्यामुळं तत् चिंतनम तत् कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम या न्यायाने आपण त्यांच्याबद्दलच ऐकतो, त्यांच्याबद्दलच बोलतो, त्यांच्याबद्दलच ऐकण्यामध्ये धन्यता मानतो आणि त्यांच्यामध्येच रमून राहावं असं वाटतं, कारण ते केवळ व्यक्ती नव्हते. आपल्या आत असणारी आदर्श मूर्ती, जी मूर्ती आपल्यातून आपल्याला घडवायची आहे, तर ती तेच होते. अशा अशा प्रकारे
आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या आणि पुरतं न समजल्या जाणाऱ्या अशा त्यांच्या स्वरूपाला आपण प्रणाम करूया. हरि ओम तत्सत्. हरि हरि.
यानंतर परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आरती होऊन आपल्या या सोहळ्याची सांगता होणार आहे. गणेशपुरम ध्यान मंदिराची संपूर्ण अंतर्गत सजावट करणारे सद्भक्त श्री दिनेश हिप्परकर आणि सौस्मिता हिप्परकर स्वामीजींची आरती करतील आणि सद्भक्त विलासदादांबरोबर आपणही सर्वजण ही आरती म्हणणार आहोत.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पादेशी अमृत होवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भग. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, अहम स्वरूप खून, स्वरूप खून दावीसी. आरता आरती माधवनाथ, माधवनाथ, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चिन्ना. आरती माधवनाथ, दास भक्तीने पाही, भक्तीने पाही ठेवी तो माथा. आरती माधवनाथ, आरती माधवनाथ. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
एक दोन महत्वाची निवेदन आहे. आपल्या या मोठ्या कार्यक्रमानंतर आपली सर्व केंद्र 16 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आजपासून 9 दिवस बंद राहणार आहेत. 17 ऑक्टोबर पासून आपली सर्व केंद्र नेहमीप्रमाणे सुरू होतील. आज सर्व साधकांनी परमपूजनीय स्वामीजींना मनोमनच नमस्कार करायचे आहेत आणि कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे आपण ज्या मजल्यावर बसलेलो असू तेथून खाली जायचं आहे. प्रथम पूजनीय स्वामीजी जातील, त्यानंतर आपण बाहेर पडायचं आहे. आणि आज जो आपला ग्रंथ प्रकाशित झालेला आहे तो ग्रंथ सवलतीच्या दरात केवळ आज उपलब्ध असणार आहे, तर सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यायचा आहे. श्रीराम.